The sermon, "The God Who Is Rich in Mercy," was delivered on Tuesday evening, January 19, 1965, at Westward Ho Hotel Auditorium in Phoenix, Arizona, USA.
Priya Bandhu Ani Bhagininno, Parmeshwar Zo Daye Vishayi Dhanvan Ahe, Ha Sandesh Dinank 19 January 1965 Roji Westward Ho Hotel Auditorium Phoenix, Arizona, अमेरिका येथे 20व्या शतकातील संदेष्टा बंधू विलियम मॅरियन ब्रॅनम यांनी दिला आणि तुम्ही त्याचा मराठी भाषेतील अनुवाद ऐकत आहात.
आपण बसू शकता. मी एक प्रकारे प्रसन्न झालो जेव्हा आत आलो आणि पाहिले भाऊ मूर आणि येथे या मंचावर असलेले सर्वजण, ते मित्र ज्यांना मी खूप वर्षापासून जाणत आहे.
ही
खरोखरच एक सुसंधी आहे त्यांना आज रात्री येथे पाहण्याची. मला एक प्रकारे लहान असल्याची जाणीव होते की येथे उभे राहून बोलण्याकरिता जेथे माझ्याबरोबर असे दैवी शास्त्राचे विद्वान माझ्या पाठीमागे बसलेले असताना.
Maybe they'll correct me when I'm wrong. I hope so.
आणि कदाचित मी जेव्हा चूक करेन तर ते माझी चूक बरोबर करतील अशी मला आशा वाटते.
We are very happy tonight to have a certain person here. Sister Rose.
आज रात्री आम्ही फारच आनंदी आहोत की काही विशेष व्यक्ती आमच्यामध्ये येथे आहेत. बहीण रोज
आम्ही
खाली येत होतो. मी भाऊ शोर आणि त्याचा सहकारी यांच्या बरोबर होतो आज एका लहानशा भोजनाकरिता.
On the road down, Brother Williams said that Sister Rose was very sick.
आणि रस्त्यावर खाली जात असताना भाऊ विलियम म्हणाला की बहीण रोज फारच आजारी आहे.
And we went in to see her just a moment, knelt down, and she had a high fever and really sick.
आणि आम्ही तिला काही क्षण पाहण्याकरिता गेलो. खाली गुडघे टेकले आणि ती तापाने फडफडत होती आणि खरोखरच आजारी.
जस्ट अ फ्यू वर्ड्स ऑफ प्रेयर अँड द लॉर्ड स्पोक टू अस अँड सेड शी इज गोइंग टू बी हील्ड एंड शी विल बी देयर टुमॉरो नाईट.
केवळ छोटीशी प्रार्थना केली आणि प्रभू आमच्याशी बोलला आणि म्हणाला ती बरी होणार आहे आणि उद्या रात्री ती तेथे उपस्थित असेल.
And here she is tonight sitting right here. That's right.
आणि येथे आज रात्री ती आहे अगदी येथे बसलेली. ते बरोबर आहे.
Sister Rose, stand up just a minute. So we're thankful to the Lord. She's bedfast.
भगिनी रोज केवळ एक मिनिट भर उभे राहा जेणेकरून ते आम्ही परमेश्वराचे आभारी आहोत. ती अंथरुणाला खिळून होती.
She said that the devil just beat me out of everything.
ती म्हणाली तो त्या सैतानाने सर्व बाजूने मला प्रहार केले.
Come over here and then break down with this. Some kind of a throat disease and so forth.
मी येथे आले आणि अशा प्रकारे मानसिकरित्या थकून गेले. एक प्रकारचा घशाचा आजार आणि इत्यादी इत्यादी.
But the Lord has brought her through, so to that we're happy.
Yes, amen.
Thanking the dear Lord.
परंतु प्रभूने तिला त्यामधून बाहेर आणले म्हणून त्याकरिता आम्ही आनंदी आहोत. त्या प्रिय परमेश्वराचे धन्यवाद करीत.
Now we've been having wonderful times and tomorrow night now we go over to the Ramada.
आता आम्ही फारच चांगला समय घालवित आहोत आणि उद्या रात्री आम्ही रामडा येथे जाणार आहोत.
And don't forget now, it won't be here tomorrow night. It'll be at the Ramada.
आणि आता विसरू नका, सभा उद्या येथे रात्री असणार नाही, ती रामडा येथे असेल.
And the convention begins the next night.
आणि त्यानंतर दुसऱ्या रात्री संमेलनाची सुरुवात होईल.
Had to put up with me one more night.
मला आणखीन एक रात्र दिली गेली आहे, तुम्हाला ठाऊक आहे.
So last night I went so far off a scale.
म्हणून गेल्या रात्री मी प्रमाणाच्या खूप बाहेर गेलो.
I made a little promise to myself that the first of the year that I would just go to cut them messages down from 3, 4, 5 hours to maybe along about 30-40 minutes.
मी एक प्रकारे एक छोटेसे आश्वासन स्वतःशीच ठरवले की वर्षाच्या प्रथम पासून की मी केवळ ते संदेश छाटून टाकणार आहे. 3 किंवा 4-5 तासापासून कदाचित 30 ते 40 मिनिटे एवढे. आणि जसे मी तुम्हाला गेल्या रात्री सांगितले, रविवारी माझ्या पत्नीने प्रतिक्रिया केली, माझ्याकडे व्यक्त केली, म्हणाली तुम्ही खरोखरच छान केलेत. तर मग नक्कीच मी काल रात्री आलो आणि खराब केले. पहा वेळेनुसार मी 55 मिनिटे बोलत होतो 30 ऐवजी गेल्या रात्री.
Coming down tonight, Billy said, "What are you going to speak on?"
खाली येत असताना आज रात्री बिली म्हणाला, तुम्ही आज कोणत्या विषयावर बोलणार आहात?
I said, "Well, I got a few little notes wrote out here and some scriptures. I don't know some of them. 4 or 5 different messages."
मी म्हणालो, ठीक आहे, माझ्याजवळ येते काही छोट्या टिप्पण्या लिहिलेल्या आहेत आणि काही शास्त्र वचने, मला ठाऊक नाही त्यांच्यापैकी काही 4 किंवा 5 वेगळे वेगळे संदेश. मला वाटते जेव्हा मी तेथे जाईन आणि पाहिन काय चालेल आहे ते. म्हणाला, तुम्ही आश्वासन दिले आहे प्रार्थना करण्याचे त्या सर्व आजारी लोकांकरिता. मी म्हणालो, होय महाशय.
How many cards you got? I said, 200.
तुझ्याजवळ किती कार्ड आहेत? म्हणाला, 200.
I said, I better start on tonight.
मी म्हणालो, मी आज रात्री त्यांच्याकरिता सुरुवात करावी, हे बरे राहील.
And he said, now remember, you only get 15 minutes to speak, so you took the rest of it up last night.
आणि तो म्हणाला, आता लक्षात ठेवा, तुम्हाला बोलण्याकरिता फक्त 15 मिनिटेच मिळतील. म्हणाला, तुम्ही त्यापैकी उरलेली बाकी काल रात्री घेतलीत. पंधरा मिनिटे ठीक आहे, आपल्याला घाई करायला हवी, मी करायला नको काय?
We made a promise to you that we would pray for those people who had prayer cards, and we're obligated to a promise, of course.
ठीक आहे, आम्ही तुम्हाला एक आश्वासन दिले आहे की आम्ही प्रार्थना करू त्यांच्याकरिता ज्यांच्याजवळ प्रार्थना कार्डे आहेत, आणि आम्ही आहोत आणि आम्ही आश्वासनाशी बांधले गेले आहोत. नक्कीच
वी कॅन ब्रिंग देम ऑल थ्रू दीज लाईन्स, नीदर कुड आय बी एबल टू कॉल देम इंडिव्हिज्युअली आउट इन द ऑडियन्स.
आम्ही त्या सर्वांना या सर्व रांगांमधून घेऊन येऊ शकत नाही आणि त्यांना वैयक्तिकरित्या बोलवायला मी सुद्धा समर्थ नाही बाहेर प्रेक्षकांमध्ये.
इवन दो द होली स्पिरिट गिव इट टू मी, आय जस्ट कॅन्ट स्टँड टू डू इट, इट्स जस्ट टू मच ऑन मी.
जरी पवित्र आत्म्याने मला ते देऊ केले तरी सुद्धा मी केवळ ते करण्यासाठी उभा राहू शकत नाही, ते माझ्याकरिता खूपच भारी आहे.
But we're all acquainted with those things.
आणि परंतु आम्ही सर्वजण या सर्व गोष्टींशी परिचित आहोत.
We know that God's still God.
आम्ही जाणतो की परमेश्वर अद्याप ही परमेश्वर आहे.
It isn't that that heals, it's that it only builds faith to let us know that we're in his presence.
हे ते नाही की आरोग्य देते, हे ते आहे ते फक्त विश्वास बांधते की आम्ही जाणीव करून घ्यावी की आम्ही त्याच्या उपस्थितीत आहोत.
And we're going tonight to pray for all those sick people, every one of them. It's got those prayer cards to be prayed for.
आणि आम्ही आज रात्री या सर्व आजारी लोकांसाठी प्रार्थना करणार आहोत. त्या प्रत्येकासाठी ज्यांच्याकडे ही प्रार्थना कार्डे आहेत प्रार्थना करण्यासाठी.
Then tomorrow night, over at the Ramada, we'll try to give out some more and start praying for them over there. Because I still have tomorrow night.
आणि नंतर उद्या रात्री रामडा येथे आम्ही अधिक कार्डे देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि प्रार्थना करण्यास सुरुवात करणार आहोत तेथे असलेल्यांकरिता. कारण अद्याप ही माझ्याकडे उद्याची रात्र आहे.
I think I have one night of the convention, maybe a breakfast also. It depends on how things come out.
आणि मला वाटते माझ्याकडे संमेलनाची एक रात्र आहे, कदाचित सकाळी न्याहारीची वेळ सुद्धा. ते त्यावर अवलंबून आहे कशा प्रकारे गोष्टी घडतील.
तेथे
काही आहेत व्यक्त्यांपैकी कोणी एक जो कधीही समोर आले नाहीत. सर अद्याप नाही, मला नाही वाटत. भाऊ हंबर्ग किंवा तो आहे हॅम्बर्गी हॅम्बर्गी कॅशेश हॅम्बर्गी.
जर्मन.
मी सर्व चुकीचे बोललो. ते जर्मन नाव आहे माझ्या अंदाजे. ते जर्मन नाव आहे.
सो मे हॅव टू kind of pinch hit, as we call it, excuse expression for him.
म्हणून मला एक प्रकारे जोर देऊन उच्चारले पाहिजे होते. जसे आम्ही ते म्हणतो आविर्भावाबद्दल क्षमस्व त्याच्याकरिता.
So we've been having a wonderful time in the Lord.
तर मग आम्ही प्रभू मध्ये अद्भुत रीत्या समय घालवित आहोत. जरी
to all you, there be some strangers here tonight, we're sure glad to have you in. And trust that the Lord will bless you.
तुम्हा सर्वांकरिता जर आज रात्री येथे काही अनोळखी व्यक्ती असतील तर आम्ही खरोखर आनंदित आहोत की तुम्ही आमच्या मध्ये आहात आणि विश्वास करतो की तो प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल.
I pray that there won't be any sick people in the building when we leave tonight.
मी प्रार्थना करतो ह्या इमारतीमध्ये कोणीही आजारी व्यक्ती असणार नाही जेव्हा आज रात्री आम्ही ही सोडू.
Our Lord will come down in his great power and will heal all that's sick and afflicted.
की आमचा प्रभू खाली उतरून येईल त्याच्या महान सामर्थ्यासहित आणि सर्व आजारी आणि सर्व पिडलेल्यांना बरे करील.
Here some time ago I used to take the individuals in on special interview some of the hard cases that we couldn't get through.
इथे काही काळापूर्वी मी प्रत्येक व्यक्तीला विशेष मुलाखती करिता बोलवून घेत असे अशा काही कठीण बाबी की ज्यातून आम्हाला मार्ग सापडत नसे.
Then it built up so fast that it got to be the Lord kept blessing it to we got 300-400 waiting.
नंतर ते इतक्या जलद रीतीने सफल झाले प्रभू त्यावर आशीर्वाद देत राहिला तोपर्यंत की असे झाले की 300 ते 400 लोक थांबून राहत असत. आणि नंतर मग लोकांच्या भावना दुखावत असत कारण त्यांना थांबावे लागत असे.
Maybe on that much time you'd have to wait maybe a year or two. So to get into it, see, just in between the meetings to take them on the interviews.
कदाचित इतका वेळ लागे की तुम्हाला कदाचित एक किंवा दोन वर्षे थांबावे लागत असे जेणेकरून त्यामध्ये जाण्याकरिता. पहा सभेंच्या मधल्या वेळात केवळ त्यांना मुलाखतींसाठी घेत असू. आणि आम्ही केवळ थांबून राहत असू आणि प्रभूसाठी वाट पाहत असू जोपर्यंत तो आम्हास अगदी तंतोतंत सांगित असे की बाब काय आहे.
There's no doubt there's people sitting here tonight. It's been on them special interviews.
यात मुळीच संशय नाही. आज रात्री असे लोक येथे बसलेले आहेत की ते अशा प्रकारच्या विशेष मुलाखतीत असत.
Israel, I see you raise your hands on the special interviews. Yes, there's it. So, and no, that's right.
तेथे आहेत का? आम्हाला पाहू द्या. तुम्ही तुमचे हात वर करा. त्या विशेष मुलाखतीत असलेले होय तेथे बसलेले म्हणून आणि त्यांना माहित आहे की ते बरोबर आहे.
We just wait to see what the Lord would say. What's that case?
आम्ही केवळ थांबून हे पाहण्याकरिता की प्रभू काय म्हणतो ते ती गोष्ट काय आहे.
And then I had to stop that here some time ago. I told Billy that we couldn't have any more private interviews.
आणि नंतर मला येथे थांबणे भाग पडले काही काळापूर्वी. मी बिलीला सांगितले की यापुढे खासगी मुलाखत घेणे शक्य होणार नाही. समजले. मी नुकतीच 25 ओलांडली आहे आत्ताच दुसऱ्या वेळेस आणि तिसऱ्या वेळेच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. आणि म्हणून जसे तुम्ही थोडेसे वृद्ध होता का तुम्ही करू शकत नाही. तुम्ही कशाही रीतीने तुम्ही जसे पूर्वी करू शकत होता तसे करू शकत नाही.
Your step shortened.
तुमची पावले आखूड पडतात.
And of course, Brother Moore don't know anything about that yet. I think we're somewhere around the same age.
आणि नक्कीच भाऊमूर त्याबद्दल अद्यापही काही जाणत नाही. ते मला वाटते आम्ही कुठेतरी आसपास त्याच वयाचे आहोत. परंतु खूपसे पाणी नदीतून खाली वाहून गेलेले आहे जेव्हापासून तुम्ही आणि मी आणि भाऊ ब्राऊन येथे आम्ही पहिल्यांदा आल्यापासून. भाऊ आउटलॉ बरोबर आणि भाऊ ग्रेसिया आणि भाऊ फ्युलर.
I wonder if them men would be in here tonight. Brother Garcia, Brother Fuller, Brother Outlaw, are they here?
मी स्वतःशीच विचार करतो जर ते भाऊ आज रात्री येथे असतील भाऊ ग्रेसिया भाऊ फ्युलर भाऊ आउटलॉ ते येथे आहेत का.
Raise up your hands if you are there.
जर येथे असाल तर तुमचे हात वर करा.
Yes, sir, it's Brother Fuller, I believe, if I'm not mistaken. Brother Outlaw over here.
होय तेथे भाऊ फ्युलर आहेत. विश्वास करतो जर मी चूक करीत नसेल तर भाऊ आउटलॉ या येथे आहेत.
Brother Garcia, I believe all that he left Phoenix. I think that's right.
भाऊ ग्रेसिया मी विश्वास करतो जर त्यांनी फिनिक्स सोडले मला वाटते ते बरोबर आहे.
He left Phoenix and he's over in California.
त्याने फिनिक्स सोडले आणि ते कॅलिफोर्निया येथे आहेत.
Well, certainly grand days and I still believe the same message I had then. Jesus Christ the same yesterday, today and forever.
ठीक आहे. ते खरोखरच भव्य दिवस होते आणि मी अद्यापही विश्वास करतो जो संदेश मी तेव्हा दिला होता येशू ख्रिस्त काल आज व युगानयुग सारखाच आहे. माझ्या अंदाजे ते त्या सुमारास होते. ठीक आहे. बेकी एक बाळ असताना ती गोष्ट जवळजवळ 19 वर्षाच्या सुमारास होती.
Now she's a big old fat ugly girl sitting out there somewhere 19 years old.
आणि आता ती एक मोठी प्रौढ लठ्ठ कुरूप मुलगी आहे तेथे बाहेर कोठेतरी बसलेली 19 वर्षे वयाची आहे.
Where are you, Becky? Boy, she'll get me for that.
तू कोठे आहेस बेकी? ओहो, असे बोलण्याकरिता ती मला चांगलेच फैलावर घेईल.
I remember packing her in on my arm. I sure have a job doing that tonight.
मला वाटते तिला माझ्या खांद्यावर घेतलेले. मला आज रात्री खात्रीने त्याच प्रकारचे काम करावेच लागेल.
Remember over at Brother Garcia's church one night, she's a little bitty fella.
मला आठवते एका रात्री भाऊ ग्रेसी यांच्या मंडळीमध्ये ती एक लहानसान बालिका होती.
And I said, we have an international meeting tonight.
आणि मी म्हणालो आज रात्री आम्ही एक आंतरराष्ट्रीय सभा घेणार आहोत.
I said, I'm speaking to the Spanish.
मी म्हणालो मी स्पॅनिश लोकांशी बोलत आहे.
I said, my wife here is a German.
आणि मी म्हणालो माझी पत्नी येथे एक जर्मन आहे.
I said, I'm an Irishman.
मी म्हणालो मी एक आयरिश आहे.
I said, and my little girl's an Indian. And that was Becky.
आणि मी म्हणालो आणि माझी छोटी मुलगी एक इंडियन आहे आणि ती बेकी होती.
So when I went out the back door, there's a little Mexican girl out there said, Brother Branham?
तेव्हा मी जेव्हा पाठीमागच्या दारी गेलो तेथे बाहेर एक मेक्सिकन छोटी मुलगी होती. म्हणाली भाऊ ब्रॅनम.
Said, yes, honey, what do you want?
म्हणालो होय प्रिय तुला काय हवं आहे?
So don't you think your baby is a bit pale to be an Indian? She's a blonde, you know.
म्हणाली तुम्हाला असे वाटत नाही का की तुमची मुलगी थोडीशी फिकट आहे इंडियन म्हणून घ्यावायस? ती उत्तम अंगकांतीची आहे तुम्हाला माहित आहे?
Just an Indian in action.
आणि मी म्हणालो केवळ काम करण्यात ती इंडियन आहे.
Well, we're thankful that to be here again tonight.
ठीक आहे आम्ही आभारी आहोत की पुन्हा आज रात्री येथे उपस्थित आहोत.
Now before we approach the word, let's approach him, for he is the word.
आता आम्ही वचनाजवळ जाण्यापूर्वी आम्ही त्याच्याजवळ जाऊया कारण तो वचन आहे.
When the word is made manifest, that's him in you.
जेव्हा वचन प्रकट केले जाते ते तो तुमच्यामध्ये आहे.
As we had last night on the seat of discrepancy, did you appreciate that? The Lord was with you.
जसे आम्ही गेल्या रात्री विसंगतीच्या बीजासंबंधी पाहिले तुम्हाला ते आवडले? ते त्या प्रभूचे आशीर्वाद.
I certainly appreciated bringing the message to you.
मला खरोखरच आवडले तो संदेश तुम्हाकरिता आणताना.
And we see what the seeds are.
आणि आम्ही पाहिले बीज काय आहेत ते.
Now, is there a special request tonight? Is something special?
आता आज रात्री कोणाची विशेष विनंती असेल? केवळ काहीतरी विशेष.
Maybe some of you all it's going to be in this prayer line.
कदाचित तुमच्यापैकी काही आज या रांगेतून प्रार्थनेकरिता जाणार असाल.
Say, God, be merciful. And I've come to be prayed for. Let my faith rise up to meet the conditions.
म्हणा परमेश्वरा दया कर जेव्हा मी माझ्यासाठी प्रार्थना केली जावी म्हणून येईन. माझा विश्वास उभारू दे त्या शारीरिक दुर्बलतेस भेटण्याकरिता.
Maybe somebody's got a loved one sick or something.
आणि कदाचित कोणाची तरी प्रिय व्यक्ती आजारी आणि कशाने तरी पीडित असेल.
Would you just raise your hand so God would just look down and say,
तुम्ही तुमचा हात उंच कराल जेणेकरून परमेश्वर केवळ खाली दृष्टी टाकेल आणि म्हणेल.
आता
जर ते तुम्हाला माहित नाही हे पाहत असताना मला कसे वाटते. केवळ पहा ह्या येथे असलेल्या गरजांकडे. सेवक बंधू हो केवळ त्यांच्याकडे दृष्टी टाका. समजले?
Now, if it makes me feel that way, what does it do to our Father? Certainly.
आता जर हे बघून माझ्या भावना अशा प्रकारे बनतात तर ह्यामुळे आमच्या पित्याला काय वाटेल? निश्चितच.
Now, let us pray.
आता आम्ही प्रार्थना करूया.
Dear Jesus, we are approaching now the great throne of mercy through this all-sufficient name.
प्रिय येशू आता आम्ही त्या दयेच्या महान सिंहासनाच्या जवळ येत आहोत, त्या संपूर्ण सिद्ध नावाच्या द्वारे.
For there's no other name given among man whereby we must be saved, but only this name of the Lord Jesus.
कारण तेथे दुसरे कोणतेही नाव मनुष्यांमध्ये दिलेले नाही जेणेकरून आमचे तारण होऊ शकेल, परंतु फक्त ह्याच प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावे.
And we are coming in his name.
आणि आम्ही त्याच्या नावात येत आहोत.
And we pray, Heavenly Father, that you will receive us tonight as your believing children.
आणि आम्ही विनंती करतो स्वर्गीय पित्या की तू आमचा स्वीकार करशील आज रात्री जसे तुझी विश्वासणारी लेकरे.
And forgive our unbelief, Lord.
आणि आमचा अविश्वास क्षमा कर प्रभु.
Help it tonight that it may be that we will completely believe every word of God tonight for all the things that we have need of.
आज रात्री त्याबद्दल सहायता कर की ते शक्य होईल की आम्ही संपूर्णपणे परमेश्वराच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवू आज रात्री त्या सर्व गोष्टींकरिता ज्यांची आम्हाला गरज आहे.
You know what's beneath these hands that's been raised up.
तू जाणतोस या हाताखाली काय आहे जे उंच केले गेले आहेत.
There's sickness, some of them may be domestic troubles.
तेथे आजार आहे, त्यांच्यापैकी काहींचे घरगुती समस्या आहेत.
Some of them financial troubles.
त्यांच्यापैकी काही आर्थिक अडचणीत आहेत.
Some of them are weary, maybe some backslid, some sinner.
त्यांच्यापैकी काही थकलेले आहेत, कदाचित काही प्रभूपासून दूर गेलेले आहेत, काही पापी आहेत.
Whatever their need is, thou art more than a match for any enemy.
जी काही गरज असेल ती तू कोणत्याही शत्रूचा सामना करण्यास त्याहून प्रबल आहेस.
So we pray, Lord, that tonight that we will recognize that our enemies, every one has been defeated, even to death itself.
म्हणून आम्ही मागतो प्रभू की आज रात्री की आम्ही आमच्या शत्रूंना ओळखून घेऊ. प्रत्येक जण पराभूत झालेला आहे, अगदी स्वयं मृत्यू सुद्धा.
And that we are more than conquerors in him who loved us and gave himself for us, has washed us in his blood.
आणि की आम्ही अत्यंत विजयी आहोत त्याच्यामध्ये ज्याने आम्हावर प्रीती केली आणि स्वतःला अर्पण केले आमच्याकरिता, आम्हाला धुवून काढले त्याच्या रक्तामध्ये.
We pray, Lord, that all unbelief, all doubt, all frustrations, all that's unlike God will flee from us tonight.
आम्ही विनंती करतो प्रभू की सर्व अविश्वास, सर्व संशय, सर्व गोंधळ, ते सर्व काही जे परमेश्वरासारखे नाही आज रात्री आमच्यापासून दूर उडून जाओ.
That the Holy Ghost might have the right of way in our hearts.
की त्या पवित्र आत्म्याला अधिकार मिळून आमच्या हृदयात प्रवेश करू दे.
May he speak to us in a mysterious ways.
जेणेकरून तो आमच्याशी एक गूढ रीत्या बातचीत करू.
May he speak to us in his power.
जेणेकरून त्याच्या सामर्थ्यानिशी तो आमच्याशी बोलू दे.
May he resurrect those that are spiritually dead.
जेणेकरून तो जे आत्मिक रीत्या मेलेले आहेत त्यांना पुनरुत्थित करू दे.
Bring back health to those who are sick and afflicted.
जे आजारी व पीडित आहे त्यांचे आरोग्य परत आणू दे.
Lift up the feeble knees, the wearied hands that's hanging down.
लटपटणारे गुडघे वर उचल, ते थकलेले हात जे खाली लोंबकळत आहेत.
May there be a time of rejoicing.
आणि एक आनंदाचा समय येऊ दे असे कर.
May it break forth tonight, Lord, to leave this place to the Ramada Inn and start one of the greatest conventions that's ever been held in this city.
आज रात्री तो फुटून बाहेर पडू दे प्रभू, ही जागा सोडून रामना हॉटेलकडे जाण्याकरिता आणि सुरुवात कर अशा एका सर्वात महान संमेलनाची की जे या शहरात कधीही झालेले नाही.
Lord, while we're assembled together and prayed,
प्रभू जेव्हा आम्ही एकत्र जमलेले असताना आणि प्रार्थना करीत असताना,
you said if the people that are called by my name shall assemble themselves together and pray, then I'll hear from heaven.
तू म्हणालास जर ते लोक जे माझ्या नावाकरिता बोलावले गेलेले आहेत ते स्वतःला एकत्र करतील आणि प्रार्थना करतील तर मी स्वर्गातून ऐकेन.
God, we pray that this will be so tonight.
आणि परमेश्वरा आम्ही प्रार्थना करतो की हे असेच होईल आज रात्री.
Father, as we read the word, no one can interpret it but you. You're your own interpreter.
आता पित्या जसे आम्ही वचन वाचणार आहोत परंतु तुझ्याशिवाय कोणीही त्याचा अर्थ लावू शकत नाही. तू स्वतःचा अर्थ लावणार आहेस.
And we pray that you'll interpret to us the things that we read tonight. For we ask it in Jesus' name. Amen.
आणि आम्ही विनंती करतो की तू आमच्यासाठी त्या गोष्टींचा अर्थ लावशील ज्या आम्ही आज रात्री वाचणार आहोत कारण आम्ही हे प्रभू येशूच्या नावे मागतो. आमेन.
Now, if many of you like to just mark down scriptures that a minister reads,
आता जर तुमच्यापैकी पुष्कळशा जणांना शास्त्रवचन लिहून घ्यावंस आवडते जेव्हा एखादा सेवक वाचतो.
And I would like for you to tonight, if you would, to turn to Ephesians.
आणि मला हे आवडेल तुम्हा करिता आज रात्री जर तुम्ही इफिसी करास पत्र उघडाल.
And I was speaking last Sunday on the Ephesians.
आणि गेल्या रविवारी मी इफिसी करा संबंधी बोलत होतो.
How that the book of Joshua was the Ephesians of the Old Testament, and how it was a book of redemption.
की कशा प्रकारे यहोशुआचे पुस्तक जुन्या करारात इफिसी करांस पत्र असे होते आणि ते कशा प्रकारे एक सोडवणुकीचे पुस्तक होते.
And in redemption has two different parts, come out of and entering into.
आणि सोडवणुकीचे दोन वेगळे भाग आहेत, ज्यामधून बाहेर येणे आणि ज्यामध्ये प्रवेश करणे.
First you have to come out.
प्रथम तुम्हाला बाहेर येणे भाग आहे.
Some people want to bring the world in with them, but you got to come out of the world to enter into Christ.
काही लोक स्वतःबरोबर जग सुद्धा आतमध्ये घेऊन येऊ पाहतात परंतु तुम्हाला जगाच्या बाहेर येणे भाग आहे ख्रिस्तामध्ये प्रवेश करण्यासाठी.
You have to come out of unbelief to enter into faith.
तुम्हाला अविश्वासामधून बाहेर येणे जरुरी आहे विश्वासाच्या आत प्रवेश करण्यासाठी.
There cannot be one thing in your way.
तेथे कोणतीही एकही वस्तू तुमच्या मार्गात नसावी.
Really have genuine faith, you must absolutely leave everything that's contrary to the word of God behind to enter into faith.
खरोखर असल विश्वासाकरिता तुम्हाला प्रत्येक गोष्ट संपूर्णपणे पाठीमागे सोडणे जरुरी आहे जी परमेश्वराच्या वचनाच्या विरोधात्मक आहे विश्वासाच्या आत प्रवेश करण्यासाठी.
And that was the book of the Ephesians of the Old Testament, Joshua.
आणि ते यहोशवाचे पुस्तक होते इफिसी करांस पत्र जुन्या करारात.
Where Moses represented the law, could not save no one, but grace could.
जेथे मोशे नियमशास्त्राचे दर्शक आहे कोण्या एकाच सुद्धा वाचवू शकला नाही परंतु कृपा करू शकली.
And here Joshua is the same word like Jesus, Jehovah Savior.
आणि येथे यहोशवा हा शब्द येशू सारखाच आहे यहोवा तारण करता.
And now, then we find out that we have come to another Ephesians, another Ephesus. Now,
आणि आता नंतर आम्हाला आढळून येते की आम्ही आता दुसऱ्या इफिसी करा कडे येत आहोत
दूसरा एफिसिकर आता
were that in our intellectual denominations and so forth, and all of our education programs has come to its Jordan, then we must have an Ephesians again.
जेथे ते आमच्या बुद्धिमान सांप्रदायात आणि इत्यादी सर्व आणि आमचे सर्व शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या यार्देनकडे आलेले आहेत तर आमच्याकडे पुन्हा एक एफिसी करास असायलाच पाहिजे.
We must have an exodus to come out and to go into for the rapture.
आमच्याकडे एक निर्गमन असायलाच पाहिजे बाहेर पडण्याकरिता आणि आत प्रवेश करण्याकरिता रॅप्चर वर उचलले जाण्याकरिता.
Now we're going to read tonight from the second chapter of Ephesians.
आता आम्ही आज रात्री वाचणार आहोत इफिसी करांस पत्र याच्या दुसऱ्या अध्यायापासून.
I was just saying that so you could get to the spot or the turn to the chapter.
मी केवळ असे सांगत होतो की जेणेकरून तुम्हाला तो मुद्दा मिळू शकेल किंवा त्या अध्यायाकडे वळण्याकरिता.
You hath he quickened who were dead in trespasses and sin.
तुम्ही आणि त्याने तुम्हाला प्रज्वलित केले जे तुम्ही अपराध व पाप यात मेलेले होता.
Wherein in times past you walked according to the course of this world.
ज्यांच्या मध्ये तुम्ही पूर्वी चालत होता या जगाच्या रहाटीप्रमाणे.
According to the prince of the power of the air.
त्या अवकाशातील सत्तेच्या अधिकाऱ्याप्रमाणे.
The spirit that now worketh in the children of disobedience.
तो आत्मा जो आता आज्ञाभंग करणाऱ्या संतानामध्ये कार्य करीत आहे.
Among whom also we all had our conversations in times past in the lust of the flesh, fulfilling the desire of the flesh and of the mind.
त्यांच्यामध्ये आम्ही सर्व पूर्वी आपल्या देहवासनेप्रमाणे चाललो देहाची आणि मनाची इच्छा तृप्त करीत.
And were by nature the children of wrath even as others.
आणि स्वभावाने इतरांप्रमाणे क्रोधाची संताने होतो.
But God who is rich in mercy for his great love wherewith he loved us.
परंतु परमेश्वर जो दयेविषयी धनवान आहे त्याच्या महान प्रीतीमुळे त्याने आमच्यावर त्या प्रीतीसह प्रेम केले.
Even when we were dead in sin has he quickened us together with him.
आम्ही पापामध्ये मेलेले असताना सुद्धा त्याने आम्हाला त्याच्याबरोबर एकत्र जिवंत केले.
Or quickened us together with Christ by grace are ye saved.
किंवा आम्हाला ख्रिस्ताबरोबर एकत्र जिवंत केले कृपेद्वारे आमचे तारण झाले.
I want to take from there a few or part of the verse, but God, the God who is rich in mercy.
मी त्याच्यामधून काही घेऊ इच्छितो किंवा त्या वचनाचा काही भाग. परंतु परमेश्वर तो परमेश्वर जो दयेविषयी धनवान आहे.
I want you to notice here the prophet, apostle, rather, Paul.
माझी इच्छा आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यावी येथे त्या संदेशाच्या संबंधी खरे म्हणजे प्रेषित पॉल.
Who how he made mention of this? How you has he quickened who were once dead?
जो त्याने कशा प्रकारे या संबंधी उल्लेख केला आहे की कसे त्याने तुम्हाला प्रज्वलित केले जे एकेकाळी मेलेले होता.
यू हॅथ ही क्विकन हू वर वॉन्स डेड.
त्याने तुम्हाला प्रज्वलित केले जे एकेकाळी मेलेले होतात.
डेड इन सिन अँड ट्रेसपासेस वॉकिंग आफ्टर द थिंग्स ऑफ द वर्ल्ड द डिझायर ऑफ द फ्लेश अँड फुलफिलिंग द डिझायर ऑफ द माइंड.
अपराध व पाप यात मेलेले जगाच्या गोष्टींच्या मागे धावत शरीराच्या वासनेत आणि मनाच्या वासना पूर्ण करीत केले. काय कारणामुळे हा बदल झाला तुम्हाला समजले? आणि काय कारणामुळे ते झाले एकेकाळी मेलेले असताना त्यापासून प्रज्वलित करण्याकडे.
Quicken means made alive.
प्रज्वलित करणे म्हणजे जिवंत करणे.
There was a change from death unto life.
तेथे एक बदल झाला मृत्यूपासून जीवनाकडे.
There's no other thing that could happen to any person so great as to change him from death to life.
तेथे दुसरा कोणीही नाही. तेथे दुसरी कोणतीही गोष्ट नाही जी एखादी व्यक्तीमध्ये घडू शकेल इतकी महान याप्रमाणे की ज्याला मृत्यूपासून जीवनात बदलून टाकेल.
A man, if he was dying physically and could be healed physically, that would be a great thing.
एक मनुष्य जर तो मरत होता शारीरिकरित्या आणि शारीरिकरित्या बरा होऊ शकला तर ही एक महान गोष्ट होऊ शकेल.
But nothing so great as when he is spiritually dead and God has quickened him to life.
परंतु या गोष्टीप्रमाणे महान कोणतीही नाही जेव्हा तो आत्मिकरित्या मेलेला आहे आणि परमेश्वराने त्याला प्रज्वलित केले जीवनासाठी.
You once in times past dead. You were dead.
तुम्ही एकेकाळी भूतकाळात मेलेले होता. तुम्ही मेलेले होता.
Even many here tonight, one time can look back and know that you were dead.
येथे आज रात्री असलेल्यांपैकी पुष्कळसे जण सुद्धा एकेकाळी पाठीमागे पाहू शकतील आणि जाणतील की तुम्ही मेलेले होता.
But now, why aren't you dead tonight as you were then?
परंतु आता आज रात्री तुम्ही मेलेले का नाहीत जसे तुम्ही त्यावेळेस होता?
You deserve to be that way because you was a sinner.
तुम्ही त्या प्रकारे होण्यास पात्र होता कारण तुम्ही एक पापी होता.
But God, who is rich in mercy, that's the thing.
परंतु परमेश्वर जो दयेविषयी धनवान आहे तीच तर आहे, तीच तर गोष्ट आहे.
God who was rich.
परमेश्वर जो दयेविषयी धनवान होता.
All these things that we were, but God that made the change right there.
या सर्व गोष्टी ज्या आम्ही होतो परंतु परमेश्वर त्याने तो बदल अगदी तेथेच केला.
God who is rich in mercy.
परमेश्वर जो दयेविषयी धनवान आहे.
Oh, I'm so glad for that. Amen. That he being rich in mercy.
Oh, मी त्याकरिता खूपच आनंदी आहे की तो दयेविषयी धनवान आहे.
If he was just rich in money.
जर तो केवळ पैशाने धनवान असता.
If he was just rich in materials, which he is.
जर तो केवळ भौतिक गोष्टीत धनवान असता त्यामध्ये तो आहेच.
But yet the greatest thing is being rich in mercy.
परंतु यद्यपि सर्वात महान गोष्ट अशी की तो दयेविषयी धनवान आहे.
Oh, what a great word that is.
ओ किती महान तो शब्द आहे.
How that we were once dead. And we were speaking the other night on how the seed must die.
कशा प्रकारे आम्ही एकेकाळी मेलेले होतो आणि आम्ही बोलत होतो त्या संबंधी त्या दुसऱ्या रात्री की कशा प्रकारे बीज मरणे जरुरी आहे.
And everything around that germ of life must not only die but rot. If it doesn't rot, it cannot live.
आणि प्रत्येक गोष्ट जी त्या जीवनाच्या बीजाच्या सभोवती ती केवळ मरणेच जरुरी नाही परंतु कुजणे जरुरी आहे. जर ते कुजत नाही तर ते जिवंत राहू शकत नाही.
And rot is completely done away with. It's finished.
आणि कुजणे म्हणजे संपूर्णपणे नाहीसे होणे, ते संपून गेलेले आहे.
And until we get to the place that our own ideas and our own thinking is completely gone and it's rotted away from us, then the germ of life can begin to live.
आणि जोपर्यंत आम्ही अशा ठिकाणी पोहोचतो की जेथे आमच्या स्वतःच्या कल्पना आणि आमचे स्वतःचे विचार संपूर्णपणे नाहीसे होतात आणि ते आमच्यापासून कुजून जातात, तेव्हा ते जीवनाचे बीज जगण्यास सुरुवात होते. आता मी कदाचित एक छोटासा सिद्धांत केवळ इथे घुसवू शकतो.
If you don't believe it, all right, that's just okay. I do believe it.
परंतु मी करीत नाही. जर तुम्ही विश्वास करत नाही, सर्व ठीक आहे. ते निव्वळ बरोबर आहे. मी तसे विश्वास करतो.
I believe that a man, when he's born in this world, that when you're a little baby, born into the world, you could not have been here without being the foreknowledge of God.
मी विश्वास करतो की एक मनुष्य जेव्हा तो या जगात जन्माला येतो, तेव्हा जेव्हा तुम्ही एक लहान बाळ असता जगामध्ये जन्माला येता, तुम्ही तेथे असू शकत नाही परमेश्वराच्या पूर्व ज्ञानाशिवाय.
बिकॉज ही इज इन्फिनिट अँड ही नोज ऑल थिंग्स.
कारण तो अमर्यादित आहे आणि तो सर्व गोष्टी जाणतो.
And when that little baby is born into the world, there's something in that baby.
आणि जेव्हा ते लहान बाळ या जगात जन्माला येते, तेथे त्या बालकात काहीतरी असते.
If he's ever going to have life, there's a little something in there, in that child, then.
तर त्याला कधी जीवन प्राप्त व्हायचे असेल, तेथे काहीतरी तेथे आत एक लहान से तेव्हा त्या बालकाच्या आत असते.
That he comes to, sooner or later, that little seed is in him.
त्याच्या पाशी तो येतो, लवकरच किंवा उशिरा ते लहानसे बीज त्याच्या मध्ये असते.
Now if you'll take, the scriptures plainly declare that.
आता जर तुम्ही घ्याल, शास्त्रवचन त्याबद्दल स्पष्टपणे जाहीर करते.
Now if you've got eternal life tonight, if we have eternal life, then we always were.
आता जर आज रात्री तुमच्याकडे सार्वकालिक जीवन असेल, जर आमच्याकडे सार्वकालिक जीवन असेल, तर मग आम्ही नेहमीच होतो.
Because there's only one form of eternal life.
कारण तेथे फक्त एकच स्वरूपाचे सार्वकालिक जीवन आहे.
We always were.
आम्ही नेहमीच होतो.
And the reason we were because we are a part of God.
आणि आम्ही त्या हेतू करीता होतो कारण आम्ही त्या परमेश्वराचे एक भाग होतो.
And God is the only thing that's eternal.
आणि परमेश्वरच केवळ एक वस्तू आहे जी सार्वकालिक आहे.
And like as Melchizedek received tithes from Abraham, and it was allotted to his great grandson Levi.
आणि मल्किसदेकाने अब्राहम पासून दशमांश घेतला, त्याप्रमाणे आणि तो त्याचा पणतू लेवी याने दिले असे गणण्यात आले.
Who was yet in the loins of Abraham paid tithes, for he was yet in the loins of Abraham when he met Melchizedek.
So अद्याप ही अब्राहमाच्या कटिबंधात होता, त्याने दशमांश दिला कारण तो अद्याप अब्राहमाच्या कटिबंधात होता जेव्हा अब्राहम मल्किसदेकास भेटला. मला त्या विषयावर बोलायचे आहे त्या दुसऱ्या ठिकाणी एखाद्या सकाळी. हा मल्किसदेक कोण आहे?
Now notice that way back God knew this boy coming down, he knew all things.
आता ते लक्षात घ्या, फार पूर्वी परमेश्वराला माहीत होते हा मुलगा येणार होता त्याला सर्व गोष्टी ठाऊक आहेत.
नाउ वी आर ए पार्ट ऑफ गॉड यू ऑलवेज वाज.
आता आम्ही परमेश्वराचा एक भाग आहोत, तुम्ही नेहमीच होता.
यू डोंट रिमेंबर बिकॉज यू वर ओनली अन ऍट्रिब्यूट इन गॉड.
तुम्हाला ते आठवत नाही कारण तुम्ही परमेश्वरामध्ये एक गुणधर्माच्या स्वरूपात होता.
यू वर ओनली इन हिज थिंकिंग योर व्हेरी नेम इफ इट एवर वाज ऑन द बुक ऑफ लाइफ इट वाज पुट देयर बिफोर द फाउंडेशन ऑफ द वर्ल्ड वी न्यू व्हाट यू वर.
तुम्ही फक्त त्याच्या विचारांमध्ये होता. तुम्ही स्वतःचे नाव जर कधी ते जीवनाच्या पुस्तकात होते तर ते तेथे या जगाचा पाया घालण्यापूर्वी घातले गेले. त्याला ठाऊक होते तुम्ही काय होता.
आय एम ओनली सेइंग दिस नॉट टू मिक्स अप डॉक्ट्रिन बट टू स्ट्रेटन इट आउट.
मी केवळ हे बोलत आहे सिद्धांतांची भेसळ करण्याकरिता नव्हे परंतु ती सरळ करण्याकरिता.
That we might get away from this fear and scare. You don't know who you are.
की जेणेकरून आम्ही या भय आणि भीतीपासून दूर जाऊ. तुम्हाला ठाऊक नाही तुम्ही कोण आहात ते.
You are not going to be, but now you are the sons of God.
तुम्ही काहीतरी बनणार नाहीत परंतु आता तुम्ही परमेश्वराचे पुत्र आहात.
You always were the sons of God.
समजले. तुम्ही नेहमीच परमेश्वराचे पुत्र होता. समजले.
For when God had you in his thinking at the beginning, you have to be some part of you.
कारण जेव्हा तुम्ही सुरुवातीस परमेश्वराजवळ त्याच्या विचारात होता तुम्ही असायलाच पाहिजे तुमचा काही अंश.
Your life that's in you now had to be with God before the.
तुमचे जीवन जे आता तुम्हामध्ये आहे ते पूर्वी परमेश्वराबरोबर असायलाच पाहिजे.
Before he even become material here on earth.
ठीक आहे. जेव्हा त्याने तुम्ही पृथ्वीवर भौतिक स्वरूपात येण्यापूर्वीही.
Before there was anything but God, you were one of his attributes.
तेथे दुसरे काही होण्यापूर्वी परंतु परमेश्वर तुम्ही त्याच्या गुणधर्मापैकी एक होता.
He knew what your name would be. He knew the color hair you'd have. He knew all about you.
त्याला ठाऊक होते तुमचे नाव काय असेल ते. त्याला ठाऊक होते तुमच्या केसांचा रंग कोणता असेल. त्याला सर्व काही ठाऊक होते तुमच्याबद्दल.
द ओनली थिंग हॅपन इज व्हेन यू बीइंग अ सिनर मेनी ऑफ यू कॅन फेलोशिप विथ मी ऑन दिस थॉट.
केवळ एकच गोष्ट घडली ती जेव्हा तुम्ही एक पापी असताना तुमच्यापैकी पुष्कळ जण माझ्याशी आज रात्री संगती करू शकता या विचारांवर.
When you was a little boy, a little girl, you'd walk around and there would be certain things that were just.
जेव्हा तुम्ही एक लहान बालक होता किंवा एक लहान बालिका तुम्ही सभोवती हिंडत फिरत असताना आणि तेथे काही गोष्ट असू शकतील की ते निव्वळ.
Or it wouldn't bother the other kids. It seemed like there was something in you that cried out.
ज्या दुसऱ्या मुलांना फारशी त्याची पर्वा वाटली नसेल असे दिसून आले की तेथे काहीतरी तुम्हामध्ये होते ज्याने आक्रोश केला.
There was God somewhere, yet you were a sinner. You remember that? Certainly.
तेथे कोठेतरी परमेश्वर होता यद्यपि तुम्ही एक पापी होता. तुम्हाला ते आठवते का. निश्चितच.
Now, what was that? That was that little form of life in you then.
आता ते काय होते. ते होते त्या लहान स्वरूपाचे जीवन जे तेव्हा तुम्हामध्ये होते.
And then after a while, you heard the gospel.
आणि त्यानंतर एक थोड्या वेळानंतर तुम्ही सुवार्ता ऐकली.
Maybe you went to church, you picked out this and that and went from denomination to denomination.
कदाचित तुम्ही मंडळीत गेलात. तुम्ही हे किंवा ते उचललेत आणि एका संप्रदायातून दुसऱ्या संप्रदायाकडे गेलात.
But one day, you being part of God, you had to be part of the Word.
परंतु एके दिवशी तुम्ही परमेश्वराचा भाग असल्यामुळे तुम्ही वचनाचा अंग असणे भागच आहे.
And when you heard the Word, you know where you come from. You know what was the truth.
आणि जेव्हा तुम्ही वचन ऐकले तुम्हाला माहित झाले तुम्ही कोठून आलात तुम्हाला ठाऊक झाले सत्य काय होते ते.
You were always the seed was in you. Always.
तुम्ही नेहमीच होता ते बीज नेहमीच तुमच्या आत होते.
The word seen, the word that was in you, that was before the foundation of the world, saw the word and you come to it.
या वचनाकडे पाहिले जे वचन तुमच्या आत होते जे जगाच्या पाया घालण्यापूर्वी पासून होते तुम्ही वचन पाहिलेत आणि त्या वचनाकडे आलात.
Like my little eagle story, how the little eagle was hatched out under a hen.
माझ्या लहानशा गरुडाच्या कथेसारखी की कशा प्रकारे तो छोटासा गरुड एका कोंबडीच्या खाली उबवून बाहेर पडला.
And the little fella walked with the chickens. The hen clucked and he didn't understand her clucking.
आणि तो लहानसा गरुड कोंबडीच्या पिलांबरोबर फिरला तो त्या कोंबडी क्लक क्लक असे करी आणि तो तिचे क्लक क्लक करणे समजू शकला नाही.
And the little chickens, their diet they had in the barnyard, he didn't understand that, how that they did that.
आणि त्या कोंबडीची ती छोटी पिल्ले त्यांचे ते खाणे धान्याच्या कोठाराच्या आवारात करीत असत तो ते समजू शकला नाही कसे काय त्यांनी ते केले ते.
But there was something in him seemed to be different from what that chicken was.
परंतु ते काहीतरी त्याच्या आत होते ते वेगळे दिसत होते त्या कोंबडीच्या पिल्लाकडे होते त्यापासून.
Because at the beginning he was a eagle. That's right.
कारण अगदी सुरुवातीपासूनच तो एक गरुड होता ते बरोबर आहे.
One day his mama come hunting him, and when he heard that scream of the eagle, it was different from the cluck of the hen.
एक दिवस त्याची आई त्याचा शोध करीत आली आणि जेव्हा त्याने त्या गरुडाची आरोळी ऐकली त्या कोंबडीच्या क्लक क्लक करण्यापेक्षा ती वेगळी होती.
And that's the way it is with every born again believer.
आणि त्याच प्रकारे ते असते प्रत्येक नव्याने जन्मलेल्या विश्वासू संबंधी.
You can hear all the theology you want to and all the man-made discrepancy.
तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही सर्व प्रकारचे दैवी सिद्धांत ऐकू शकता आणि सर्व प्रकारची मनुष्य निर्मित विसंगती.
But when that word flashes out there, then there's something takes a hold. You come to.
परंतु जेव्हा ते वचन तेथे प्रकाशते नंतर तेथे काहीतरी पकड घेते तुम्ही त्याच्या जवळ येता.
You who were once dead in sin, that life has he quickened.
तुम्ही एकेकाळी पापामध्ये मेलेले होता ते जीवन त्याने प्रज्वलित केले.
There has to be a life there to quicken to first.
तेथे प्रथम एक जीवन असायलाच पाहिजे जे प्रज्वलित करण्यासाठी.
God by his foreknowledge knows all things.
परमेश्वर त्याच्या पूर्व ज्ञानाद्वारे सर्व गोष्टी जाणत होता.
And we were predestinated to be sons and daughters of God.
आणि आम्हाला पुत्र व कन्या होण्याकरिता अगोदरच नेमून दिले होते.
Ye were once dead in sin and trespasses, wherein we all had our times past, but hath he quickened.
जे तुम्ही एकेकाळी पाप व अपराध यांच्यामध्ये मेलेले होता ज्यात आम्ही सर्व आमच्या भूतकाळ घालविला परंतु त्याने प्रज्वलित केले.
Look at Paul. When Paul was a great theologian.
पौलाकडे पहा जेव्हा पौल एक महान दैवी अभ्यासक होता.
But when he come face to face with that word, Jesus, it quickened.
परंतु जेव्हा तो त्या शब्दाच्या समोरासमोर आला येशूच्या तो प्रज्वलित झाला.
He come to life right quick because he was ordained to be that.
तो अगदी ताबडतोब जीवनात आला कारण तो त्यासाठी नेमला गेलेला होता.
He was part of the word, and when the word saw the word, it was his nature.
तो तो वचनाचा भाग होता आणि जेव्हा वचनाने वचनाला पाहिले तो त्याचा स्वभाव होता.
All the clucking of the hens in the orthodox churches didn't have no effect upon him.
आणि त्या कोंबडीचे सर्व क्लक क्लक करणे त्या सनातनी मंडळांमध्ये त्याचा काहीही परिणाम त्याच्यावर झाला नाही.
He saw the word, it was part of him.
त्याने वचन पाहिले होते, ते त्याचा अंग होते.
He was an eagle, he wasn't a chicken. He was just in the barnyard with him. But he was an eagle to begin with.
तो एक गरुड होता, तो एक कोंबडीचे पिल्लू नव्हता, तो केवळ त्यांच्या बरोबर धान्याच्या कोठाराच्या अंगणात होता, परंतु सुरुवातीपासूनच तो एक गरुड होता.
I heard a similar little story, I hope it don't sound sacrilegious, about a little duck being born under a hen one time.
मी त्यासारखीच एक गोष्ट ऐकली, मी आशा करतो ते अधार्मिक वाटणार नाही, एका बदकाविषयी जो एका कोंबडीच्या खाली जन्माला आला एके वेळेस.
He couldn't understand.
तो समजू शकला नाही.
A funny looking little fellow, odd guy. And he couldn't understand the dust and everything they were playing in the barnyard.
एक विचित्र दिसणारा लहानसा सोबती विलक्षण मनुष्य आणि त्याला समजले नाही माती आणि इतर गोष्टींविषयी ते धान्याच्या कोठाराच्या आवारात खेळत असत.
But one day the old hen led the little brood out behind the barn and he got a smell of water.
परंतु एक दिवस त्या वृद्ध कोंबडीने आपल्या लहानग्या पिल्लांना त्या कोठाराच्या पलीकडे बाहेर घेऊन गेली आणि त्याला पाण्याचा सुगावा लागला.
Well, he took out towards that water as hard as he could go. Why?
ठीक आहे, आणि त्याने त्या पाण्याकडे धाव घेतली जेवढे शक्य होईल तेवढ्या त्वरेने तो गेला. का?
He had never been on a pond before. He had never been in the water. But he was a duck to begin with.
तो त्यापूर्वी कधीही तळ्यावर गेला नव्हता, तो कधीही पाण्यात गेला नव्हता, परंतु तो एक बदक होता मूळ स्वरूपात.
Only thing he had to do is come to himself.
त्याला फक्त एकच गोष्ट करायची होती, म्हणजे स्वतःला ओळखून घ्यायचे होते.
That's the same thing the believer is.
त्याच गोष्टी सारखेच तो विश्वासणारा आहे.
There's something in him that when he meets God face to face, he comes to himself.
तेथे काहीतरी त्याच्यामध्ये आहे की जेव्हा तो परमेश्वराला समोरासमोर भेटतो तो स्वतःच्या जाणीवेमध्ये येतो.
That seed is in him and it's quickened.
ते बीज त्याच्यामध्ये आहे आणि ते त्याला प्रज्वलित करते.
Ah, that's right. And he flies away from the things of the world. They become dead to him.
हो, ते बरोबर आहे. आणि तो जगाच्या गोष्टींपासून दूर पळतो, त्या गोष्टी त्याच्यासाठी मृत होतात.
Remember, we all had our life in the past in those things of the world.
ओ हो, मला आठवते आम्ही सर्वांनी आमचे जीवन पूर्वी या सर्व जगाच्या गोष्टींमध्ये घालवले आहे.
But once we got a hold of that real thing, something that quickened us.
परंतु एकदा आम्हास ती खरी वस्तू सापडली, काही गोष्ट जिने आम्हाला प्रज्वलित केले.
A little seed that come to life and all the things of the world rotted right there. We had no more desire of it.
एक छोटे से बीज ते जिवंत झाले आणि नंतर जगाच्या सर्व गोष्टी तेथल्या तेथेच कुजून गेल्या. आम्हाला त्याची अधिक इच्छा राहिलेली नाही.
He that's born of God doth not commit sin.
तो जो परमेश्वरापासून जन्मला आहे तो पाप करीत नाही.
The worshipper once purged has no more conscience of sin, no more desire to sin.
तो भक्त एकदा शुद्ध केलेला त्याच्यामध्ये पापाची जाणीव अधिक राहत नाही, पाप करण्याची अधिक इच्छा होत नाही.
The sin question's over.
त्या पापाचा प्रश्न संपलेला आहे.
You become a part of God in Christ. Christ died to redeem you.
तुम्ही परमेश्वराचा एक भाग बनता ख्रिस्तामध्ये. ख्रिस्त तुम्हाला सोडवण्याकरिता मेला.
Now, just think of all that we would have been if it hadn't been for God.
आता केवळ विचार करा, जे काही आम्ही झालो असतो जर ते परमेश्वराकरिता नसते तर.
But God in his rich mercy. How he has redeemed us tonight.
परंतु परमेश्वर त्याच्या अनंत दयेत कशा प्रकारे त्याने आज रात्री आम्हा सोडवले.
Where would we been tonight if it hadn't been for God's rich mercy upon us?
आज रात्री आम्ही खोटे असतो जर परमेश्वराकरिता त्याची अनंत दया आमच्यावर नसती.
Once the world was so sinful that man had caused corruption to come upon the earth until it even grieved God that he ever made man.
एकेकाळी जग इतके पापी होते त्या मानवाने पृथ्वीवर इतका भ्रष्टाचार आणला की त्यामुळे परमेश्वर देखील दुःखी झाला की त्याने व्यर्थ मानव बनविला.
The whole head was putrefied sore, the whole body.
ते संपूर्ण मस्तक एक कुजलेल्या फोड्याप्रमाणे होते, ते शरीर सुद्धा.
And God even grieved that he ever made a man.
आणि परमेश्वर सुद्धा दुःखी झाला की त्याने व्यर्थ मानव बनविला.
So he said, I will destroy man who I've created.
म्हणून तो म्हणाला, मी मानवाचा नाश करीन जो मी निर्माण केला आहे.
He will destroy him because he has nothing but just a bunch of corruption.
तो त्यांचा नाश करील कारण ते काहीही नाहीत परंतु केवळ एक भ्रष्टाचाराचे गुच्छ आहे.
And the whole human race would have been wiped out at that time.
आणि ती संपूर्ण मानवजात नाहीशी केली गेली असती त्यावेळेस.
But God, rich in mercy, would not let the innocent perish with the guilty.
परंतु परमेश्वर दयेमध्ये धनवान त्याने निरागस व्यक्तींचा नाश दोषी व्यक्तींबरोबर होऊ दिला नाही.
And he went away and made a provided way for the ones that wanted to come in, that wanted to do what was right.
आणि तो दूर गेला आणि एक सुटकेचा मार्ग तयार केला त्यांच्याकरिता ज्यांची आत येण्याची इच्छा होती, जे योग्य होते ते करण्याची त्यांची इच्छा होती.
He made a way of mercy for those who desired mercy. And he prepared an ark.
त्याने एक दयेचा मार्ग तयार केला त्यांच्याकरिता जे दयेची इच्छा करीत होते आणि त्याने एक नाव तयार केली.
In other words, he put some wings on his eagles so they could fly above the judgment and not drown with the chickens.
दुसऱ्या शब्दात त्याने त्याच्या गरुडांवर काही पंख लावले की ते न्यायदंडाच्या वर उडू शकतील आणि कोंबडींच्या पिल्ला बरोबर बुडले नाहीत.
But he made a way of an escape in the days of Noah.
परंतु त्याने एक सुटकेचा मार्ग बनवला नोहांच्या दिवसामध्ये.
This caused him to do that, to provide it because he was rich in mercy.
त्यामुळे त्याला ते करणे भाग पडले, ते पुरवणे भाग पडले कारण तो दयेमध्ये धनवान होता.
But after he has provided a way for people and then they refuse him.
परंतु त्याने लोकांकरिता एक मार्ग पुरवल्यानंतर आणि नंतर त्यांनी तो नाकारला.
Now the reason they refuse it is because there's nothing in there to receive it. There's nothing to receive it.
आता ह्यामुळे त्यांनी तो नाकारला कारण की तेथे त्यांच्यामध्ये काही नव्हते जेणेकरून ते स्वीकारतील. तेथे ते स्वीकारण्याकरिता काही नाही.
My mother used to say you cannot get blood from a turnip because there's no blood in a turnip.
माझी आई म्हणत असे तुम्हाला सलगम कंदापासून रक्त मिळू शकत नाही कारण तेथे सलगम कंदामध्ये रक्तच नसते.
So if there is no form of life in there to receive it, then it cannot be received.
म्हणून जर तेथे कोणत्याही स्वरूपाचे जीवन तेथे नाही ते स्वीकारण्याकरिता तर मग ते स्वीकारू शकत नाही.
That's reason the Pharisees could look right in the face of Jesus and call him Beelzebub. Because there was nothing in them to receive him.
त्याच कारणामुळे फरुशी येशूच्या चेहऱ्यावर अगदी सरळ पाहू शकले आणि त्याला बालजबुल असे म्हटले कारण त्यांच्यामध्ये तेथे काहीच नव्हते त्याला स्वीकारण्यासाठी.
But all the Father has given me, he said, will come to me.
परंतु जे सर्व माझ्या पित्याने मला दिलेले आहेत तो म्हणाला माझ्याकडे येतील.
तेथे
काही रस्ता आहे तो सादर केला जाईल.
यू कॅन टॉक टू पीपल समटाइम ऑन द स्ट्रीट, टॉक टू हिम अबाउट द लॉर्ड, दे लाफ राइट इन योर फेस.
तुम्ही काही वेळेस रस्त्यावर लोकांशी बोलू शकता, त्यांना प्रभूविषयी सांगता, ते तुमच्या तोंडावर थट्टा करतात.
वेल वी आर सपोज्ड टू डू इट एनीहाउ.
ठीक आहे, आम्हाला ते करणे भागच आहे कशाही प्रकारे.
बट लिसन, देयर इज नो मॅन कॅन कम टू मी एक्सेप्ट माय फादर ड्रॉज हिम फर्स्ट.
परंतु ऐका, माझ्याकडे कोणीही मनुष्य येऊ शकत नाही जर माझा पिता त्याला आकर्षित करीत नाही.
गॉड हॅज टू डू द ड्रॉइंग.
पित्याने ते आकर्षण केले पाहिजे.
देयर हॅज टू बी अ लाइफ एंड ऑल दॅट ही हॅज गिव्हन मी विल कम टू मी.
तेथे एक जीवन असायला पाहिजे आणि ते सर्व त्याने मला दिलेले आहेत, ते माझ्याकडे येतीलच.
ही मेड अ प्रोव्हिजन फॉर दोज हू वॉन्ट्स टू बी रिडीम.
त्याने एक तरतूद केली आहे त्यांच्याकरिता जे सुटका करून घेऊ इच्छितात.
ही मेड अ प्रोव्हिजन फॉर दोज हू वॉन्ट्स टू बी हील्ड.
त्याने एक तरतूद केली आहे त्यांच्याकरिता जे बरे होऊ इच्छितात.
अँड देन बिकॉज दॅट ही डिड दिस मेक्स हिम रिच इन मर्सी. As he's always been rich in mercy.
आणि तर मग त्याने हे केले म्हणून तो दयेविषयी धनवान ठरतो, जसा तो नेहमीच दयेमध्ये धनवान ठरलेला आहे.
It must be, if you refuse this, there's nothing left but the judgment, because sin must be judged.
ते असणे जरुरी आहे. जर तुम्ही हे नाकारता तर तेथे काहीच उरलेले नाही परंतु केवळ न्यायदंड, कारण पापाला न्यायदंड देणे जरुरी आहे.
Pharaoh, when he went into the sea as an impersonator, seeing that he could go in like Moses did.
फारो जेव्हा तो त्या समुद्रामध्ये गेला जसा एखादा नक्कल करण्याप्रमाणे, ते पाहत असताना की तो सुद्धा आत जाऊ शकेल जसे मोसेने केले त्याप्रमाणे.
Moses with his army and Pharaoh with his army. Both of them should have perished in the sea, look like.
Moshe, त्याच्या सेनेसहित आणि फारो त्याच्या सेनेसहित असे भासले की दोन्हीही समुद्रात नाश पावले असते.
But God, rich in mercy, made a way of escape for the Hebrew children.
परंतु परमेश्वर जो दयेमध्ये धनवान, एक मार्ग बनविला सुटकेचा त्या इब्री संताना करिता.
Why? Because they were following in the line of duty. They were following in the word.
का? कारण ते कर्तव्याच्या मार्गावर चालत होते. ते वचनामध्ये मार्गक्रमण करीत होते.
Now that's the only way to obtain mercy is to follow the instructions that God has given us to follow him.
आता तोच फक्त एक मार्ग आहे दया प्राप्त करण्याचा, ते म्हणजे दिलेल्या सूचना पाळणे ज्या परमेश्वराने आम्हाला पाळाव्यास दिल्या आहेत त्या.
That's the only way he can show mercy is when we follow what he said do.
त्याच केवळ एका मार्गाद्वारे तो दया दाखवू शकतो, जेव्हा आम्ही पाहतो जे काही त्याने करावयास सांगितले ते.
As a little debate not long ago with a minister that said that I was teaching an apostolic doctrine in this day.
एक छोटा वाद विवाद त्याप्रमाणे झाला, फार काळ झाला नसेल, एका सेवका बरोबर. तो म्हणाला की मी प्रेषितांचे शिक्षण या दिवसात शिकवत आहे.
I believe I spoke of it an hour or two ago or sometime about how I said you're trying to inject into this age an apostolic doctrine. He said the apostolic age ceased with the apostles.
मला वाटते मी त्या संबंधी बोललो एक किंवा दोन रात्रींपूर्वी किंवा कधीतरी. कसे तो म्हणाला त्या संबंधी, तुम्ही ते घुसवण्याचा प्रयत्न करीत आहात या युगामध्ये एक प्रेषितांचे शिक्षण. तो म्हणाला प्रेषितांचे युग प्रेषितांबरोबर संपलेले आहे.
I asked him, well, do you believe the word? He said, yes.
आणि मी त्याला विचारले, ठीक आहे, तुम्ही वचनावर विश्वास ठेवता? तो म्हणाला होय.
I said Revelations 22:18 says that who shall ever shall take one word out of this or add one word to it. Not this two words, one word. Take one word out.
मी म्हणालो प्रकटीकरण 22:18 म्हणते की जो कोणी यातून एक शब्द काढून टाकील किंवा त्यामध्ये एक शब्दाची भर टाकेल, केवळ दोन शब्द नाही एक शब्द बाहेर काढेल.
सर आय बिलीव दॅट,
म्हणाला मी ते विश्वास करतो.
आय सेड देन आय कॅन टेल यू वेअर द अपोस्टॉलिक एज वॉज गिव्हन, द अपोस्टॉलिक ब्लेसिंग्स वॉज गिव्हन टू द चर्च.
मी म्हणालो तर मी तुम्हाला सांगू शकतो की कधी प्रेषितांचे युग दिले गेले होते, ते प्रेषितांचे आशीर्वाद मंडळी करता दिले गेले होते. आता तुम्ही मला सांगा केव्हा परमेश्वराने ते मंडळीच्या बाहेर काढले वचनाच्या द्वारे. तुम्ही ते करू शकत नाही, ते तेथे नाही.
I said, now remember that Peter, on the day of Pentecost, he was the introducer of the apostolic age.
मी म्हणालो आता लक्षात ठेवा की पेत्र पेंटिकॉस्टच्या दिवशी तो होता त्या प्रेषितांच्या युगांची भेट करून देणारा.
And he told them all to repent and be baptized in the name of Jesus Christ for the remission of sins, and you shall receive the gift of the Holy Ghost.
आणि त्याने त्या सर्वांना सांगितले पश्चाताप करा आणि पाप क्षमेसाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान मिळेल.
For the promise isn't to you and to your children, and to them it's far off, even as many as the Lord our God shall call.
कारण हे अभिवचन तुम्हा करीता आहे आणि तुमच्या लेकरांकरिता आहे आणि जे दूर आहेत त्यांच्या करिता आहे, जितक्यांस आमचा प्रभू परमेश्वर बोलाविल तितक्यांस दिले आहे.
Now, if you want to listen to the clucking of some denominational hen and live back out there in the things of the world, then it goes to show that there's something wrong.
आता जर तुम्हाला कोणत्या तरी सांप्रदायिक कोंबडीची क्लकक्लक करणे ऐकण्याची इच्छा असेल आणि परत तेथे त्या जगांच्या गोष्टींमध्ये राहायचे असेल, तर मग असे दिसून येते की तेथे काहीतरी चुकीचे आहे.
बिकॉज दॅट इज द वर्ड,
कारण ते वचन आहे.
Whosoever will may come, and if you've got a will, you should come.
जो कोणी इच्छितो येऊ शकतो आणि जर तुमच्याकडे एक इच्छा असेल तुम्ही आलेच पाहिजे.
But if you have no will, then you're in a sad condition.
परंतु जर तुमच्याकडे इच्छा नसेल तर मग तुम्ही एका दुःखदायक स्थितीमध्ये आहात.
But if you've got a will to come, come follow God's formula.
परंतु तुमच्याकडे एक इच्छा आहे येण्याची, या परमेश्वराचे सूत्र अवलंबन करा.
And he never fails to fulfill what he promised.
आणि तो कधीच अपयशी होत नाही ते पूर्ण करण्यात जे काय त्याने अभिवचन दिले आहे.
I once was young and now I'm old. I've never seen him fail in his word.
मी एकेकाळी तरुण होतो आणि मी आता वृद्ध आहे, मी त्याला त्याच्या शब्दाविषयी अपयशी होताना कधीच पाहिलेले नाही.
Because he can do anything but fail, he cannot fail.
कारण तो काहीही करू शकतो परंतु अपयशी होत नाही, तो कधीच टळत नाही.
God cannot, it's impossible for God to fail and remain God. He has to do that.
परमेश्वर टळू शकत नाही, ते परमेश्वराला असंभव आहे की अपयशी होणे आणि परमेश्वर म्हणवून घेणे, त्याने ते करायलाच पाहिजे.
Now, Pharaoh's army tried to impersonate because they wasn't called and they had not that life into the.
आता फारोच्या सेनेने त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला कारण त्यांना बोलावणे नव्हते आणि त्यांच्यामध्ये ते जीवन नव्हते त्या आतमध्ये.
The promise wasn't given to Pharaoh. The promise wasn't given for a promised land.
ते अभिवचन फारोला दिले गेलेले नव्हते, त्याला एका वचनदत्त देशाचे ते अभिवचन दिलेले नव्हते.
And an impersonator trying to follow a real believer who's called to such only makes a mockery out of it.
आणि तो एक नक्कल करणारा एका खरा विश्वासूच्या पाठीमागे जाण्याच्या प्रयत्नात जो याकरिता बोलावलेला आहे त्यामधून एक केवळ थट्टेचा प्रकार बनवितो.
That's what's the matter with our religious system today.
तीस तर बाब आहे या आमच्या आजच्या धार्मिक पद्धतीमध्ये.
इट्स टू मेनी पीपल ट्राइंग टू इम्पर्सोनेट द होली स्पिरिट.
तेथे खूपच लोक आहेत जे पवित्र आत्म्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
टू मेनी पीपल ट्राइंग टू इम्पर्सोनेट द बॅप्टिझम.
पुष्कळशी लोक त्या बाप्तिस्म्याची नकल करण्याचा प्रयत्न करीत आहे.
टू मेनी पीपल ट्राइंग टू इम्पर्सोनेट द अपोस्टॉलिक एज.
पुष्कळशी लोक प्रेषितांच्या युगाची नक्कल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
इट्स फॉर बिलीव्हर्स अँड दॅट अलोन.
ते विश्वासणाऱ्यांसाठी आहे आणि केवळ त्यांच्याच साठी आहे.
गॉड हॅज मेड अ वे रिच इन मर्सी दॅट हिज चिल्ड्रन विल नॉट पेरिश. हीज मेड अ वे फॉर देम.
परमेश्वराने एक मार्ग बनविला आहे दयेमध्ये धनवान, जेणेकरून त्याचे संतान नाश पाहू नयेत. त्याने त्यांच्याकरिता एक मार्ग बनविला आहे.
Now, Pharaoh trying to pursue on, he drowned in the very waters that saved Moses and his group.
आता फारोने पुढे पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, तो त्याच पाण्यात बुडून मेला ज्याच्या द्वारे मोशे व त्याचे लोक बचावले.
Now, Moses did not drown because God is rich in mercy. To them who are following his provided way. Amen.
आता मोशे बुडून मेला नाही कारण परमेश्वर धनवान आहे दयेविषयी त्यांच्याकरिता जे त्याने तरतूद केलेल्या मार्गाचा अवलंब करतात. आमेन.
Can you see what I mean?
तुम्ही पाहू शकता काय मला काय म्हणायचे ते?
That tonight people who don't believe in divine healing, people who do not believe in the baptism of the Holy Ghost, how can they receive anything?
Ki aaj ratri je log daivi aarogya babat vishwas thevat nahit, je log pavitra atmyacha baptismya madhe vishwas thevit nahit, te ekadi goshta kashi prapta karun ghetil?
God is rich in mercy to those who will follow after him.
Amen.
Not after a creed but after God.
परमेश्वर धनवान आहे दयेमध्ये त्यांच्याकरिता जे त्याच्या मागे अनुसरतील, एका धर्मपथाच्या मागे नव्हे परंतु परमेश्वराच्या मागे.
God is the word. It was made flesh and dwelt among us.
परमेश्वर वचन आहे आणि तो देहधारी झाला होता आणि आमच्या मध्ये त्याने वस्ती केली.
Now that he might bring forth the other attributes of God.
आता जेणेकरून तो परमेश्वराचे दुसरे गुणधर्म प्रकट करू शकेल.
द बॉडी जीसस वॉज द बॉडी ऑफ गॉड एन एट्रिब्यूट.
ते शरीर येशू परमेश्वराचे शरीर होता एक गुणधर्म.
मोसेस सीन हिम पास द बॅक पार्ट ऑफ हिम, नो मॅन हैज सीन हिज फेस.
मोशेने त्याला जाताना पाहिले त्याचा पाठीमागचा भाग, कोणीही मनुष्याने त्याचे मुख पाहिलेले नव्हते.
बट नाउ वी सीन हिम, वी हैव बिहेल्ड हिम seem as a sacrifice.
परंतु आता आम्ही त्याला पाहिले आहे, आम्ही त्याला निरखून पाहिले, एक अर्पण म्हणून पाहिले.
Now he was an attribute of God being displayed, the word, that's what he was.
आता बघा तो एक परमेश्वराचा गुणधर्म होता प्रदर्शित केला गेला, ते वचन तेच तो काय होता.
And when any believer comes to God, he becomes God's attribute of his word.
आणि जेव्हा कोणीही विश्वासू परमेश्वराकडे येतो तो बनतो परमेश्वराचा गुणधर्म त्याच्या वचनाचा.
He used to manifest the word that's promised for that day.
Yes. Amen.
That's right.
तो प्रकट करतो ते वचन जे त्या युगाकरिता अभिवचन दिलेले आहे. समजले? ते बरोबर आहे.
God, rich in mercy, has never left us without a testimony. He's rich in mercy.
परमेश्वर दयेमध्ये धनवान आहे, त्याने आम्हाला साक्षी शिवाय कधीही सोडलेले नाही. तो दयेमध्ये धनवान आहे.
We find out that God was so merciful to Moses out there in that Dead Sea, out in the Red Sea out there rather.
आम्हाला असे आढळते की परमेश्वर मोशे करता इतका दयावान होता बाहेर तेथे त्या मृत समुद्रामध्ये, बाहेर त्या तांबड्या समुद्रामध्ये. खरे तर
when he said here in Exodus 19:4 He said, I carried you away on eagle's wings, brought you to myself.
तर जेव्हा त्याने तेथे असे म्हटले निर्गमन 19:4 मध्ये तो म्हणाला मी तुला गरुडाच्या पंखावरून वाहून नेईन तुला माझ्याकडे आणीन.
Carried him on eagle's wings and brought you to myself.
मी तुला गरुडाच्या पंखावरून वाहून नेईन तुला माझ्याकडे आणीन.
There was another man in the middle of that sea out there also trying to impersonate.
तेथे दुसरा मनुष्य समुद्राच्या मध्यभागी होता तेथे बाहेर तो सुद्धा नक्कल करण्याचा प्रयत्न करीत होता.
But what he carried him on eagle's wings.
परंतु काय त्याने त्यांना गरुडाच्या पंखावरून वाहून नेले.
Now God always likens his prophets to eagles.
आता परमेश्वर नेहमी त्याच्या संदेष्ट्यांची तुलना गरुडासारखी करतो.
And what was it?
आणि ते काय होते.
Moses was his messenger.
मोशे त्याचा संदेशवाहक होता.
And they were following Moses, and that was the eagle's wings that they were carried on because he was packing God's message.
आणि ते मोशेच्या मागे चालले होते आणि तेच गरुडाचे पंख होते ज्यावर त्यांना वाहून नेण्यात आले कारण तो परमेश्वराचा संदेश वाहून नेत होता.
And the people followed that.
आणि लोक त्याला अनुसरले.
They were following God as they followed Moses with his message of deliverance.
ते परमेश्वराच्या मागे चालले होते जेव्हा ते मोशेच्या मागे चालले त्याच्या सुटकेच्या संदेशासहित.
And the Bible said that they perish not with them who believe not.
आणि बायबल म्हणते की तो त्यांचा नाश झाला नाही त्यांच्या बरोबर ज्यांनी विश्वास ठेवला नाही.
Because God was rich in mercy to them because they were following his commandments.
कारण परमेश्वर दयेमध्ये धनवान होता त्यांच्या करिता कारण ते त्याच्या आज्ञेप्रमाणे चालले होते.
God wants us to follow his commandments.
परमेश्वराची इच्छा आहे की त्याच्या आज्ञेचे पालन केले जावे.
We could say the same about Korah and about Dathan and their gang of unbelieving people as they tried to impersonate.
आम्ही कोरा आणि दातान यांच्याबद्दल तेच म्हणू शकतो आणि त्यांच्या अविश्वासणाऱ्या लोकांच्या गटाबद्दल जेव्हा त्यांनी नक्कल करण्याचा प्रयत्न केला.
They tried to inflict something into God's program.
त्यांनी परमेश्वराच्या योजनेत काहीतरी लादण्याचा प्रयत्न केला.
They didn't like a one-man program.
त्यांना आवडली नाही एक व्यक्तीची योजना.
They didn't like that. They had to have something to do.
त्यांना ते आवडले नाही त्यांना त्याकरिता काहीतरी करावेच लागले.
Korah said, well, there's more holy man than you, Moses. You act like you're the only beach on the, or the only pebble on the beach, rather.
कोरा म्हणाला का तेथे तुझ्यापेक्षा जास्त पवित्र लोक आहेत. मोशे तू अशा तऱ्हेने वागत आहेस की तूच फक्त एक किनारा किंवा खरे तर फक्त एक गारगोटी आहेस त्या संपूर्ण किनाऱ्यामध्ये.
And said, you ought to do that. There's more man here.
आणि म्हणाला मी तू ते करायला नको आणि येथे आणखीन मनुष्य आहेत.
And Moses knew that he was to carry those children over into the promised land because the promise was given to him.
आणि मोशेला ठाऊक होते की त्यालाच ह्या संतानांना वचनदत्त देशात घेऊन जायचे होते कारण ते अभिवचन त्याला दिले गेले होते.
And he must pack them to the promised land.
आणि त्यानेच त्यांना वचनदत्त देशात घेऊन जाणे भाग होते.
And today the Holy Spirit is here to vindicate God's word, and that's the eagle wing that we're supposed to ride on.
आणि आज पवित्र आत्मा येथे आहे परमेश्वराचे वचन शाबित करीत आहे तोच तो गरुडाचा पंख आहे ज्याच्यावर आरूढ होऊन जाणे आमच्याकडून अपेक्षित आहे.
Not some man-made theology.
कोणती मनुष्य निर्मित दैवी शिक्षण नव्हे.
But we are to ride upon the wings of the eagle to the promised land.
परंतु आम्ही गरुडाच्या पंखावर आरूढ होऊन वचनदत्त देशाकडे जायला पाहिजे.
And here they was going to get a bunch of chickens out there, Korah thought, to come around and impersonate the eagle.
आणि येथे ते कोंबडीच्या पिलांचा एक गट
जमिनार होते ते बाहेर खोराला वाटले। तुम्हाला माहित आहे सर्व बाजूंनी येऊन याची नक्कल करणे या गरुडाची। आणि जेव्हा त्यांनी केले परमेश्वर म्हणाला त्यांच्यापासून तू स्वतः वेगळे हो आणि त्याने जग गिळंकृत केले।
He would have swallowed up the whole thing, the whole creation, but God was rich in mercy to those who are trying to follow His word.
त्याने संपूर्ण गोष्ट गिळून टाकली असती, संपूर्ण निर्मिती, परंतु परमेश्वर दयेमध्ये धनवान होता त्यांच्या करिता जे त्याचे वचन पाळण्याचे प्रयत्न करीत आहेत।
Always God rich in mercy.
नेहमीच परमेश्वर दयेमध्ये धनवान आहे।
Many of them come over on the side with Moses and God opened up the earth and swallowed up the unbeliever.
त्यांच्यापैकी पुष्कळ जण मोशे बरोबर त्याच्या बाजूला आले आणि परमेश्वराने पृथ्वी दुभंगली आणि त्या सर्व अविश्वासणाऱ्यांना गिळून टाकले।
The unbeliever will always perish.
तो अविश्वासी नेहमीच नाश पावेल।
Those who did not believe, though they come out and walk for a while.
ज्यांनी विश्वास ठेवला नाही जरी ते बाहेर पडले आणि थोड्या काळापर्यंत चालले।
But if Jesus said there are everyone dead.
परंतु येशू म्हणाला ते प्रत्येक जण मेलेले आहेत।
Dead is annihilation. They are dead.
आणि मृत्यू म्हणजे कायमचे नाहीसे होणे ते मेलेले आहेत।
Just think of them. They come out. Seen the miracles of God, seen the great hand of God, enjoyed the manna.
फक्त त्यांच्याबद्दल विचार करा ते बाहेर पडले परमेश्वराचे चमत्कार पाहिले परमेश्वराचा तो महान हात पाहिला मान्ना खाऊन आनंद उपभोगला।
And got out there and listened to a man named Balaam that perverted the way of God by his teaching, contrary to the word.
आणि ते बाहेर गेले आणि बालाम नावाच्या माणसाचे म्हणणे ऐकले त्यामुळे परमेश्वराचा मार्ग विकृत झाला त्याच्या शिकवणुकांमुळे जे देवाच्या वचनाच्या विरोधात्मक होते।
We're all brethren, so let's just all get together.
आम्ही सर्वजण बंधूजण आहोत म्हणून आपण सर्व मिळून एकत्र येऊ।
That's another Balaam system rising up today.
ती आज दुसरी बालाम पद्धती वर येत आहे।
Let's all get together. It will not work.
चला आपण सर्व एकत्र येऊया ती कार्यरत होणार नाही।
Let's walk with the eagle. Jehovah eagle, your eaglets.
चला आपण गरुडा बरोबर चालू यहोवा गरुड तुम्ही गरुडाची पिल्ले आहात।
There's only three saved out of the entire group, Moses, Caleb and Joshua.
ते फक्त तीनच बचावले त्या संपूर्ण लोकसमूहामधून मोशे कालेब आणि यहोशुआ।
The rest of them perished in the wilderness. Jesus said so in St. John the 6th chapter.
ते बाकीचे सर्वजण अरण्यात नाश पावले येशूने असे म्हटले योहानाच्या 6व्या अध्यायात।
God in mercy would not let them perish because with the rest of the unbelievers.
परमेश्वराने दयेमुळे त्यांचा नाश होऊ दिला नाही कारण उरलेल्या सर्व अविश्वासणाऱ्यांबरोबर।
They all died right there in the wilderness and they are dead.
ते सर्वजण अगदी तेथेच अरण्यात मरण पावले आणि ते मेलेले आहेत।
God saved Moses and the eagle believers because if they had respect to his word.
परमेश्वराने मोशे आणि गरुड विश्वासी यांना वाचवले कारण की त्यांना त्याच्या वचनाचा आदर होता।
And today, friend, the only way that we can ever have favor with God, God's rich in mercy today.
आणि आज मित्र हो त्या फक्त एकाच मार्गाने आपण परमेश्वराच्या बरोबर कृपा पाहू शकतो। परमेश्वर दयेमध्ये धनवान आहे आजही।
But we've got to respect what he said about it.
परंतु आम्ही त्याचा आदर केला पाहिजे त्याबद्दल तो काय म्हणाला ह्या गोष्टीचा।
You just can't take what somebody else said, you've got to take what God said.
तुम्ही केवळ ते घेऊ शकत नाही जे काय दुसरा कोणी म्हणाला तुम्हाला तेच घेतले पाहिजे जे परमेश्वराने म्हटले।
He said, let every man's word be a lie and mine truth.
तो म्हणाला प्रत्येक मनुष्याचा शब्द खोटा ठरो आणि माझा खरा.
Today we're told all you have to do in many places is join church, have a creed, or something like that.
आज आम्हाला सांगितले गेले आहे की सर्व काही जे तुम्हाला करायचे ते पुष्कळशा ठिकाणी की मंडळीत सामील व्हा, एक धर्म मत घ्या किंवा त्याच्या सारखे काहीतरी.
Say a prayer, or put your name on a book, or be a sprinkled or baptized a certain way or something like that. That's all you have to do. But that's wrong.
किंवा एक प्रार्थना म्हणा किंवा तुमचे नाव पुस्तकात लिहा किंवा शिडकाव करा किंवा एका विशिष्ट पद्धतीने बाप्तिस्मा घ्या त्यासारखे काहीतरी. बस तेच तुम्हाला सर्व करायचे आहे परंतु ते चूक आहे.
To be an eagle of God, you've got to follow the word day by day. You've got to continue to feed upon the word.
परमेश्वराचा एक गरुड होण्यासाठी तुम्हाला वचनाच्या पाठीमागे गेलेच पाहिजे. दररोज तुम्हाला ते सतत केलेच पाहिजे. वचनावर तुमचे पोषण करणे.
Now, we find them after this time murmuring again, weakened in faith after God had showed mercy to them.
आता आम्ही त्यांना पाहतो या वेळेनंतर पुन्हा कुरकुर करीत विश्वासात दुर्बल परमेश्वराने त्यांना दया दाखविल्यानंतर सुद्धा.
And we find them murmuring with God, and when they did, they were dying with snake bites.
आणि आम्हाला असे दिसते की ते पुन्हा परमेश्वराबरोबर कुरकुर करीत आणि जेव्हा त्यांनी असे केले ते सापाच्या दंशामुळे मरू लागले.
Well, they deserved it. They certainly did.
ठीक आहे ते त्यास लायक होते त्यांनी निश्चितच केले.
Anybody that was mistake God's word and do these things that they did, they deserve to die.
कोणतीही व्यक्ती जे परमेश्वराचे वचना चूक करतात आणि त्यांनी केल्या त्या गोष्टी करतात ते मरणास पात्र आहेत.
Everyone deserved to die in the wilderness.
त्यांच्यापैकी प्रत्येकाने इच्छा धरली अरण्यात मरणास पात्र ठरले.
But when they were so sick that even Dr. Moses and none of them could do anything about it, and they were dying by the thousands.
परंतु जेव्हा ते इतके आजारी पडले तेव्हा डॉक्टर मोशे सुद्धा आणि त्यांच्यापैकी कोणीही त्या बाबतीत काही करू शकले नाहीत आणि ते हजारोच्या संख्येने मरत होते.
But God, rich in mercy, He made a way of escape for those who would believe Him.
परंतु परमेश्वर जो दयेमध्ये धनवान त्याने एक सुटकेचा मार्ग तयार केला त्यांच्यासाठी जे त्याच्यावर विश्वास ठेवतील.
He made an antidote for it by sending up a brass serpent.
त्याने त्या रोगावर एक हमखास औषध दिले एक पितळेचा सर्प उभा करून.
God in His rich God made a way of escape so His believing children could be healed.
परमेश्वर त्याच्या विपुलतेत परमेश्वराने सुटकेचा एक मार्ग बनविला की त्याचे विश्वास करणारे मुले बरी होऊ शकतील.
God's interested in everything that's wrong, everything that you're anticipating.
परमेश्वर दखल घेतो प्रत्येक चुकीच्या गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ज्यात तुम्ही भाग घेता.
Every walk of life, God is interested in you.
जीवनाच्या प्रत्येक पावलागणिक परमेश्वराला तुमच्यामध्ये रस आहे.
You are His child, and He's rich in mercy. He wants to do for you.
तुम्ही त्याचे लेकरू आहात आणि तो दयेमध्ये धनवान आहे तो तुमच्यासाठी करू इच्छितो.
The people sin later by taking this same thing that God had made an atonement for them by the brass serpent, which represented sin already judged.
लोकांनी पाप केले नंतर तीच गोष्ट घेऊन की परमेश्वराने त्यांच्याकरिता पापाचे प्रायश्चित केले होते त्या पितळेच्या सर्पाद्वारे जी दर्शक होती की पापाला अगोदरच न्यायदंड दिला गेला आहे.
And they idolized that gift. And that sinned again.
आणि त्यांनी त्या दानाला मूर्तीचे रूप दिले आणि त्यामुळे पुन्हा पाप घडले.
God will not share his glory with nobody.
परमेश्वर आपले गौरव कोणालाच देणार नाही.
Therefore we can't have no 2, 3, 4 gods. There's only one God.
म्हणून आम्हाला 2, 3, 4 परमेश्वर असू शकत नाही. तेथे केवळ एकच परमेश्वर आहे.
He'll not share his glory with anything else. He's God alone.
तो त्याची महिमा दुसऱ्या कशा बरोबर ही वाटणी करणार नाही. तो परमेश्वर आहे एकटाच. समजले?
So as the heathens have many gods, we have the one God, and he will not share his glory with another.
म्हणून जसे अन्य जातीय लोकांचे पुष्कळ देव असतात, आमचा फक्त एकच परमेश्वर आहे आणि तो त्याची महिमा दुसऱ्या कोणाबरोबर वाटणी करणार नाही.
Neither will he let anything be an idol in front of him.
आणि तो स्वतः समोर कोणत्याही गोष्टीला मूर्ती बनवून देणार नाही.
Even though he had made an atonement for the people and it was God's word, it was right.
जरी त्यांनी लोकांकरिता एक पापाचे प्रायश्चित बनविले, तरी आणि ते परमेश्वराचे वचन होते, ते बरोबर होते.
But when they become to idolizing that, then they got in trouble.
परंतु जेव्हा त्यांनी त्याला मूर्ती स्वरूप देण्यास सुरुवात केली, तेव्हा ते संकटात सापडले.
Now that's just the same thing I think has happened to our church ages.
आता ते तसेच केवळ घडले आहे मला वाटते ते आमच्या मंडळीच्या युगांविषयी.
God sent us the message of Martin Luther with his message, John Wesley, the Pentecostal message.
परमेश्वराने आम्हास मार्टिन लूथरचा संदेश पाठविला, त्याच्या संदेशासहित जॉन वेस्ली पेंटिकॉस्टल संदेश.
But what did we do with it? The very same thing that they did with that brass serpent. We idolized it. I belong to this and I belong to that.
परंतु आम्ही त्याबरोबर काय केले? अगदी त्याच गोष्टी सारखी जी त्यांनी केली होती त्या पितळेच्या सर्पाबरोबर आम्ही त्याला मूर्ती स्वरूप दिले. मी ह्याचा घटक आहे आणि मी त्याचा घटक आहे.
You see, you belong to something without the sincerity that's connected with genuine godly worship of the word.
तुम्ही पहा, तुम्ही कशाचे तरी घटक आहात. प्रामाणिकतेशिवाय ती संबंधित आहे वचनाच्या अस्सल देवभक्ती बरोबर.
What happened? The Bible, we're told in the Bible that the prophet took that idol and destroyed it.
Amen.
Hallelujah!
Yes.
काय झाले? हे बायबल आम्हाला बायबलमध्ये सांगितले गेले आहे की त्या संदेशाने मूर्ती घेतली आणि नष्ट करून टाकली. हालेलुया.
What we need on the scene today is a prophet that will destroy the idol of denominations that thinks they're going into heaven upon belonging to some creed or denomination.
आम्हाला आज दृश्यावर कशाची गरज आहे? एका संदेशाची जो सांप्रदायिकतेची मूर्ती नष्ट करून टाकील. जे विचार करतात ते स्वर्गामध्ये जाणार आहेत या गोष्टीच्या जोरावर की ते कोणत्या तरी पंथाचे किंवा एखाद्या संप्रदायाचे घटक आहेत.
Needs to be destroyed, burned up, thrown away.
हे नष्ट करण्याची आणि जाळून टाकण्याची गरज आहे, दूर फेकून देण्याची.
God is full of mercy. He's rich in mercy.
परमेश्वर दयेने भरपूर आहे, तो दयेमध्ये धनवान आहे.
In the day that when we would have all been in that chaos of darkness out there,
अशा दिवसात की जेव्हा आम्ही सर्वजण त्या तेथे बाहेर त्या अंधाराच्या गोंधळात पडून राहिलो असतो,
but God, rich in mercy, has sent us the real, genuine Holy Ghost with his own interpretation to it right here in the building every night.
परंतु परमेश्वराने जो दयेमध्ये धनवान आम्हा करिता अस्सल खरा पवित्र आत्मा पाठवला आहे, त्याच्या स्वतःच्या अनुवादासहित अगदी येथे या इमारतीमध्ये प्रत्येक रात्री.
God, rich in his mercy, how wonderful we find him to be. Yes, sir.
परमेश्वर त्याच्या दयेमध्ये धनवान, तो किती अद्भुत आहे असे आम्हाला आढळून येते. होय महाशय.
Now, all they thought they could do was to just go to this snake or this little thing that God had made out there, had Moses make and hang on a pole.
आता त्या सर्वांना एवढेच ठाऊक होते की त्यांनी विचार केला की निव्वळ या सर्पाकडे जाणे किंवा ही छोटीशी गोष्ट
जी परमेश्वराने तेथे बाहेर बनवली होती, मोशेला करायला लावले आणि एका खांबावर लटकवली.
And they could be healed without any sincerity. They just stood and looked at it.
आणि ते बरे होऊ शकले कोणत्याही प्रामाणिकतेशिवाय. ते निव्वळ तेथे उभे राहिले आणि त्याच्याकडे पाहिले.
And they've got to idolize it, and God sent a prophet along and destroyed it.
आणि त्यांनी ते मूर्ती स्वरूप बनविले आणि परमेश्वराने एक संदेश पाठविला आणि ते नष्ट केले.
Now, all that refused to look at that serpent in the wilderness, they perished.
आता अरण्यात त्या सर्पाकडे दृष्टी टाकण्यास ज्या सर्वांनी नाकारले ते सर्व नाश पावले.
Now, God makes a way, but if you refuse to look at it, if you sit across the street, if you hold on to some creed and refuse to look straight into the Word and see whether it's right or not.
आता परमेश्वर एक मार्ग बनवतो, परंतु जर तुम्ही त्याकडे बघण्याचे नाकारता, जर तुम्ही रस्त्याच्या पलीकडे बसाल, जर तुम्ही कोणत्या तरी धर्मपंथाला धरून राहाल आणि वचनामध्ये सरळ पाहण्याचे नाकाराल आणि पहा जर ते बरोबर आहे किंवा नाही.
All that refused to look, they perished.
ज्या सर्वांनी पाहण्याचे नाकारले ते नाश पावले.
And God is an ever-changing God.
आणि परमेश्वर एक कधीही न बदलणारा परमेश्वर आहे.
And all who refused to look perished. So is it today, the same thing.
आणि ज्या सर्वांनी पाहण्याचे नाकारले नाश पावले आजही तसेच आहे. ती गोष्ट तीच आहे.
Then the people sinned later, and as they've always did, and made the idol out of it.
तेव्हा लोकांनी नंतर पाप केले आणि जसे त्यांनी नेहमीच केले आहे आणि त्यामधून एक मूर्ती बनवली.
Making it trying to get healing without sincerity.
ते करीत एक 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 आरोग्य मिळविण्याचा प्रयत्न करीत प्रामाणिकतेशिवाय.
They belong to something the way we do today.
आणि ते कशाचा तरी घटक आहेत आणि ज्या प्रकारे आम्ही आज करतो.
And now we see then the difference of it was that God.
आणि आता आम्ही पाहतो त्यातील फरक तो होता की परमेश्वर.
It was a good atonement, a good sign for that time. That time it was all right.
ते एक चांगले प्रायश्चित होते आणि एक चांगले चिन्ह त्या समयाकरिता. त्या समयात ते सर्व ठीक होते.
But it was just to be for that time, for that journey. That's all it would work for, that journey.
परंतु ते फक्त त्या वेळेकरिता होते, त्या प्रवासाकरिता. ते सर्व त्या प्रवासात साठी कार्य करील.
And the message that Martin Luther brought of justification was all right for Luther's age. That's as far as it went.
आणि तो संदेश जो मार्टिन लुथरने आणला नीतिमान ठरविण्याचा लुथरच्या युगासाठी योग्य होता ते आहे जोपर्यंत तो गेला.
Sanctification was fine in Wesley's age. That's as far as it went.
पवित्रीकरण वेशलीच्या काळात ठीक होते ते आहे जोपर्यंत तो गेला.
Then we come into the Pentecostal age.
नंतर आम्ही पेंटिकॉस्टल युगात आलो.
And the restoration of the gifts is a very fine thing. It was fine in the age, but we're going beyond that now.
आणि दान वरदानाची पुनर्स्थापना एक अतिशय चांगली गोष्ट आहे. ते त्या युगात ठीक होती, परंतु आम्ही आता त्याच्या पलीकडे जात आहोत.
We're beyond that. This assures us a world we've got to become beyond this thing.
आम्ही त्या पलीकडे आहोत अगदी खात्री लायक. तेथे एक जग आहे. आम्ही त्या गोष्टीच्या पलीकडे जाणे भाग आहे.
Because we have done the same thing with it that they did before, make an idol out of it. I belong to this order of it. I belong to that order of it.
कारण आम्ही तीच गोष्ट केली आहे त्याबरोबर जी त्यांनी पूर्वी केली. त्यामधून एक मूर्ती बनविली. मी ह्या प्रकारच्या व्यवस्थेचा घटक आहे. मी त्या प्रकारच्या व्यवस्थेचा घटक आहे.
God will send somebody that will smash the thing and tear it to pieces and confirm his word, the full word.
परमेश्वर कोणाला तरी पाठविल जो त्या गोष्टीचे चुराडा करील आणि तिचे तुकडे तुकडे करील आणि त्याचे वचन कायम करील ते पूर्ण वचन.
Notice. Praise be to God.
लक्षात घ्या, परमेश्वराची स्तुती असो.
Now we see that that's true. God, rich in His mercy.
आता आम्ही पाहतो की ते खरे आहे, परमेश्वर दयेविषयी धनवान आहे.
Then, when the prophet destroyed this, it left them without any sign of healing, of an atonement, because their idol was destroyed.
नंतर जेव्हा त्या संदेष्टाने ते नष्ट केले, त्यामुळे ते तसेच राहिले, कोणत्याही आरोग्य देणाऱ्या चिन्हाशिवाय, एका प्रायश्चित्ताशिवाय, कारण त्यांची मूर्ती नष्ट करण्यात आली होती.
But God, rich in mercy, made them another one.
परंतु दयेमध्ये धनवान परमेश्वराने त्यांच्यासाठी दुसरा एक तयार केला.
And what did he do that? He troubled water at the pool, at the temple.
आणि ते त्याने काय केले? त्याने तळ्यातील पाण्याला ढवळले, जे तळे मंदिरापाशी होते.
And many come and was healed by stepping into this water.
आणि पुष्कळ आले आणि बरे झाले या पाण्यामध्ये उतरण्याच्या द्वारे.
Jesus came down to this same pool and saw a man had been laying there for a number of years waiting for the troubling of the water.
येशू याच तलावापाशी आला आणि एका मनुष्यास पाहिले जो तेथे कित्येक वर्ष पडून राहिला होता, त्या पाण्याच्या ढवळण्याकरिता थांबून वाट पाहत होता.
See, God, rich in mercy,
पहा, परमेश्वर दयेमध्ये धनवान.
Although they idolized that thing, although the prophet had to tear it up,
जरी त्यांनी त्या गोष्टीला मूर्ती स्वरूप केले होते, जरी त्या संदेष्टाला ते मोडून टाकणे जरुरी होते,
God made another way for them because he's rich in mercy. He wants them to be healed. And he made a way for their healing.
परमेश्वराने त्यांच्याकरिता दुसरा मार्ग तयार केला, कारण तो दयेमध्ये धनवान होता, तो त्यांना बरे करू इच्छित होता आणि त्याने त्यांच्या आरोग्यासाठी एक मार्ग तयार केला.
Now, then that went on. The world became more sinful all the time.
आता ते नंतर तसेच घडत राहिले आणि जग नेहमीच अधिक पापी झाले आणि अधिक पापी होत राहिले.
And finally, the world got so sinful that God could have destroyed it.
आणि शेवटी जग इतके पापी झाले की परमेश्वर ते नष्ट करू शकला असता.
He said in Malachi 4, unless I come and to smite the earth with a curse.
तो म्हणाला मलाखी 4 मध्ये, नाहीतर मी येईन आणि पृथ्वीला शापाने ताडण देईन.
He could have done it. Just a question.
तो ते करू शकला असता, केवळ एक प्रश्न.
But then, God, rich in mercy, he sent forth the Savior, Jesus Christ.
परंतु नंतर परमेश्वर दयेमध्ये धनवान त्याने एक तारणकर्ता पुढे पाठविला, येशू ख्रिस्त.
He sent forth Jesus to be both Savior and healer.
त्याने येशू ख्रिस्ताला पुढे पाठविले दोन्ही होण्यासाठी, तारणकर्ता आणि आरोग्यदाता.
For he said, as Moses lifted up the brass serpent in the wilderness, so must the Son of Man be lifted up for the same purpose.
कारण तो म्हणाला, जसे मोशेने पितळेचा सर्प अरण्यात उंचावला, अशाच प्रकारे तो मनुष्याचा पुत्र सुद्धा उंचावला गेला पाहिजे त्याच उद्देशाकरिता.
He, the atonement, that's what we have claim upon, nothing but the atonement.
तो ते प्रायश्चित तेच तर आहे ज्याच्यावर आम्ही दावा केला आहे, दुसरे काहीही नाही परंतु तेच प्रायश्चित.
What Jesus purchased by his blood, that's what we have claims upon.
जे येशूने आपल्या रक्ताद्वारे विकत घेतले तेच आहे ज्याच्यावर आम्ही हक्क सांगतो.
And the Bible said he was wounded for our transgressions. He was bruised for our iniquity. The chastisement of our peace was upon him and with His stripes we were healed.
आणि बायबलने म्हटले, तो आमच्या अपराधांकरिता घायाळ झाला, तो आमच्या अधर्माकरिता ठेचला गेला, आमच्या शांतीचे कडक शासन त्याच्यावर लादले होते आणि त्याला मारलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले.
That's what we can claim because that's what the atonement that we stand for ordered for us. God, rich in mercy.
तेच काय आम्ही
दावा करू शकतो, कारण तेच काय प्रायश्चित आहे त्याच्यासाठी आम्ही उभे राहतो, आमच्यासाठी दिले गेले आहे। परमेश्वर दयेमध्ये धनवान।
This was to be an eternal atonement because he came himself.
हे एक सार्वकालिक प्रायश्चित होते कारण तो स्वतः आला।
God came himself in the form of sinful flesh to make an eternal atonement.
परमेश्वर स्वतः आला पापमय देहाच्या रूपात ते करण्याकरिता सार्वकालिक प्रायश्चित।
And suffered in the flesh and made the atonement.
आणि देहामध्ये दुःख सहन केले आणि ते प्रायश्चित बनविले।
And returned back in the form of the Holy Ghost to confirm that atonement.
आणि पवित्र आत्म्याच्या रूपात पुन्हा आला ते प्रायश्चित कायम करण्यासाठी।
For no brass serpent and no troubled water could do it. It all pointed to that perfect atonement.
जेथे पितेचा सर्प किंवा ढवळलेले पाणी ते करू शकले नसते, ते सर्व त्या सिद्ध प्रायश्चिताकडे निर्देशन करीत होते।
God rich in his mercy has did this.
दयेमध्ये धनवान परमेश्वराने हे केले आहे।
Now, today, being it the day that we're living in, we have come through these church ages and explained everything away from that.
आता आज ज्या दिवसात आम्ही राहत आहोत ते असताना आम्ही या मंडळीच्या युगांमधून आलेले आहोत आणि सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत ज्या त्याच्यापासून दूर आहेत।
Our theologians of the day have far lost that side of it.
आमचे ह्या दिवसातील देवशास्त्र अभ्यासक खूप वेळपर्यंत गमावून बसले आहेत त्या तिकडची बाजू।
They explain it always some other day, some other age, some other something, way back from long ago.
त्यांनी ते स्पष्ट केले सर्व दूर त्या दुसऱ्या दिवसांकरिता, त्या दुसऱ्या युगाकरिता, काही दुसरे काहीतरी पाठीमागे फार पूर्वीपासून।
And divine healing was just about played out. Hardly found anybody who would believe it.
आणि दैवी आरोग्य अगदी नेमक्या वेळेस प्रदर्शित झाले, क्वचितच कोणी सापडला जो त्यावर विश्वास ठेवू शकला।
They made fun of it.
त्यांनी त्या गोष्टीची थट्टा केली।
Not more than about 20 years ago, they were making fun of it.
अगदी 20 वर्षापेक्षा अधिक नाही ते त्या गोष्टीची थट्टा करीत होते।
The Pentecostals had practically got away from it.
पेंटिकॉस्टल अगदी वास्तविक रीत्या त्यापासून दूर गेले आहेत।
They started in the early days, but they got away from it.
त्यांनी अगोदरच्या दिवसात सुरुवात केली होती परंतु ते त्यापासून दूर गेले।
Look how they did.
पहा त्यांनी कसे केले।
Now they got denominational wild, running out to make them each a creed and so forth.
आता ते सांप्रदायिकतेचे वेडसर झालेले आहेत, त्याच्याकरिता प्रत्येक एक पंथ बनविण्याकरिता बाहेर धावत आहेत आणि इत्यादी इत्यादी।
Instead of accepting light, as light come in,
प्रकाशाला स्वीकारण्याऐवजी जसा प्रकाश आत आला,
they organized and made themselves creeds, each one coming around, making himself a doctrine and staying in that doctrine.
ते सोडून त्यांनी संस्था बनविल्या आणि त्यांच्याकरिता पंथ बनविले। प्रत्येक जण स्वभावती येतो, स्वतःचा एक सिद्धांत बनवतो आणि त्या सिद्धांताच मध्येच स्थिरावतो।
And then they got so much tucked away till the Holy Spirit couldn't get into the church.
आणि नंतर त्यांच्याकडे काढून घेतलेले इतके झाले की पवित्र आत्मा मंडळीमध्ये प्रवेश करू शकत नव्हता।
They just become another idol like a brass serpent. It become an idolatry.
ते निव्वळ आणखी एक मूर्ती बनले पितळेच्या सर्पाप्रमाणे, ती एक मूर्ती पूजा झाली।
Every thought said, I am belong to this and I belong to that. It was an idolatry.
प्रत्येक व्यक्ती म्हणाला मी ह्याचा घटक आहे आणि मी त्याचा घटक आहे, ती एक मूर्ती पूजा होती।
What a mess we were in at the end time.
आम्ही कोणत्या प्रकारच्या अव्यवस्थेत आहोत या अंतिम समयात।
But God, rich in his mercy, has sent back the Holy Spirit upon us and vindicating his word tonight as he promised he would do.
परंतु परमेश्वर दयेमध्ये धनवान, त्याने पवित्र आत्मा परत आमच्यावर पाठविला आहे आणि त्याचे वचन शाबित केले आहे। आज रात्री जसे त्याने अभिवचन दिले तो ते करील.
God promised he would do these things.
परमेश्वराने अभिवचन दिले तो ह्या गोष्टी करील.
Look what he did.
पहा त्याने काय केले.
Look what he did.
पहा त्याने काय केले.
How we can see how he promised each age a certain thing to happen.
आता कसे आपण पाहू शकतो कशा प्रकारे त्याने अभिवचन दिले प्रत्येक युगासाठी एक विशिष्ट गोष्ट घडण्यासाठी.
And we find out that it happened just exactly like it. And he said that he would do.
आणि आम्हाला असे आढळून येते की ते तंतोतंत अगदी तशाच प्रकारे घडले जे त्याने म्हटले की जे तो करील.
Because he's rich in his mercy, to always have mercy to fulfill every word that he has promised.
कारण तो त्याच्या दयेमध्ये धनवान आहे की तो नेहमीच दया करतो त्याचा प्रत्येक शब्द पूर्ण करण्याकरिता ज्याचे त्याने अभिवचन दिले आहे.
He has to do it and always in order to stay God.
त्याने ते केलेच पाहिजे जर त्याला परमेश्वर म्हणून राहायचे तर.
Always he does this. His word always comes to pass in its season.
तो नेहमीच ते करतो त्याच्या शब्दाप्रमाणे नेहमीच घडून येते त्या योग्य वेळेत.
His seed that he has sowed into the earth.
त्याचे बीज जे त्याने पृथ्वीमध्ये पेरले आहे.
What did he do? He put it here in the word. And that's the seed.
त्याने काय केले त्याने ते तेथे वचनामध्ये ठेवले आणि ते एक बीज आहे.
And every time the age comes along, that seed ripens up. And then reformation comes forth.
आणि प्रत्येक वेळी युग प्रगत झाले ते बीज परिपक्व होते आणि नंतर एक धर्म सुधारणा पुढे येते.
And he promised it, and it does that.
आणि त्याने त्याबद्दल अभिवचन दिले आहे आणि तसेच होते.
Now, we did not deserve these things.
आता आमची ह्या गोष्टींबद्दल योग्यता नव्हती.
We did not deserve these blessings of God. Because we had went out after the things of the world, one in the heir of Cain.
आमची ह्या परमेश्वराच्या आशीर्वादांबद्दल योग्यता नव्हती कारण आम्ही जगाच्या गोष्टींच्या पाठीमागे गेलो होतो. काइनच्या पाप मार्गात गेलो.
Cain building a nice altar and a nice church and putting flowers up on it and thought that's exactly what it was.
काइनने एक छान वेदी बांधली आणि एक सुंदर चर्च इमारत आणि त्यावर फुलांनी सजवले आणि विचार केला की जे होते ते तंतोतंत हेच आहे.
It was a bunch of apples or pears or pomegranates or whatever it was. His father and mother had eaten in the garden of Eden and run them out.
तो एक सफरचंदाचा गुच्छ होता किंवा पेअर फळांचा किंवा डाळिंबांचा किंवा जेथे काही होते ते जे त्याच्या पिता आणि मातेने खाल्ले होते त्या एदन बागेमध्ये त्यामुळे त्यांना बाहेर पडावे लागले.
And so he offered that back to God and God rejected it.
आणि म्हणून त्याने ते परमेश्वराला परत अर्पण केले आणि परमेश्वराने ते नाकारले.
But Abel by faith offered unto God a more excellent sacrifice than Cain.
परंतु हाबेलाने विश्वासाच्या द्वारे परमेश्वराला काइन पेक्षा अधिक उत्कृष्ट यज्ञ अर्पिला.
And today the Bible said in Jude that they have run in the way of Cain, perished in the gainsaying of Korah.
आणि आज बायबल सांगते यहुदाच्या पत्रात की ते काइनच्या मार्गाने धावले कोरहाच्या सारखे विरोध करण्याने नाश पावले आहेत.
See, run in the way of Cain, building altars, building churches, denominations.
समजले? काइनच्या मार्गात धावले वेदी बांधण्यात चर्च इमारती बांधण्यात संप्रदाय बांधण्यात.
Making it flowery, big, more members than the rest of them.
ते पुष्पमय मोठे इतर सर्वांपेक्षा अधिक सभासद करण्यात.
Taking in things, anything that come along and jumped up and down or shook hands or was baptized a certain way.
कोणत्याही गोष्टी आत घेत जे काही प्रगत होईल ते आणि जे वर आणि खाली उड्या मारणारे किंवा हात मिळवणे किंवा एका विशिष्ट प्रकारे बाप्तिस्मा देणे. किंवा अन्य भाषेत बोलणे किंवा जमिनीवरून धावणे त्यांनी त्यांची नावे पुस्तकात घातली ते बरोबर आहे. आणि नंतर विरोधात गेले त्या खऱ्या सत्याच्या ज्याचा प्रचार केला गेला आणि त्याला नाकारले.
Yes, yes.
हे असे कसे काय असू शकते?
Notice what a mess we were in. Notice.
लक्षात घ्या कशा प्रकारच्या गोंधळाच्या अवस्थेत आम्ही होतो. लक्षात घ्या.
And the Bible said, and they went in the way of Balaam and perished in the gainsaying of Korah.
आणि बायबल म्हणते आणि ते बलामाच्या मार्गाने गेले आणि कोरहा सारखा विरोध करण्याने नाश पावले.
Perished in the gainsaying.
विरोध करण्याने नाश पावले.
What was the gainsaying of Korah?
कोरहाचे विरोध करणे काय होते?
You think you're the only holy man? Well, God's all of us are holy.
का तुला वाटते तूच फक्त पवित्र मनुष्य आहेस? का परमेश्वर आहे, आम्ही सर्व पवित्र आहोत.
The whole church is all right. All of us get together. That's what we ought to do.
संपूर्ण मंडळी तशीच आहे. प्रत्येक आम्ही सर्व एकत्र होऊया. तेच काय आम्ही केले पाहिजे.
That's where they perish. That.
तेथेच जेथे ते नाश पावले त्यामध्ये.
And we truly deserved it. We deserve to be that.
आणि खरोखरच आम्ही त्यास पात्र होतो. त्या प्रकारे होण्यास आम्ही पात्र होतो.
But God, rich in mercy, has pulled us out of that chaos and let us see it before the thing hits here.
परंतु दयेमध्ये धनवान परमेश्वराने आम्हाला त्या गोंधळातून खेचून बाहेर काढले आणि आम्ही त्या दाखविल्या त्या गोष्टी येथे प्रहार करण्या अगोदर.
Rich in his mercy and sent us back a revival of divine healing and the coming again of the power of God.
त्याच्या दयेमध्ये धनवान आणि पुन्हा त्याने आमच्या करिता दैवी आरोग्याची संजीवन पाठविले आणि पुन्हा एकदा परमेश्वराच्या सामर्थ्याचे येणे.
According to history, no revival ever lasted over 3 years.
इतिहासाच्या अनुसार कोणतेही संजीवन 3 वर्षापेक्षा अधिक काळ टिकले नाही.
This revival carried for 15 years. It's been a burning fires around and around the world.
हे संजीवन 15 वर्षेपर्यंत चालले. ते एक ज्वलंत अग्निप्रमाणे राहिले सर्व जगभर सर्व बाजूला.
Why? Because we deserve it. God, rich in his mercy.
का कारण आम्ही त्यास योग्य होतो. परमेश्वर दयेमध्ये धनवान.
Not because we desired or because we deserved it, rather.
आम्ही इच्छा केली म्हणून नाही किंवा खरे तर आम्ही त्यास पात्र होतो.
Just think of what it's done.
फक्त विचार करा त्यामुळे काय झाले.
I think of one of your sisters right here in Phoenix. That many of you know, Miss Patty Waldron. She had cancer of the heart.
मी तुमच्यापैकी एका बहिणीचा विचार करतोय जी येथे फिनिक्स मध्ये राहत होती. तुमच्यापैकी पुष्कळ तिला ओळखतात. श्रीमती हेटी वॉलड्रॉप. तिला हृदयाचा कर्करोग होता.
And she was in the prayer line up here when Brother Moore and I were here the first time about 15-18 years ago.
आणि ती येथे प्रार्थना रांगेत वर होती जेव्हा भाऊ मूळ आणि मी येथे पहिल्यांदा आलो होतो सुमारे 15-18 वर्षापूर्वी.
And she was dying with cancer of the heart. And she should have been dead a long time ago.
आणि ती हृदयाच्या कर्करोगामुळे मरणावस्थेत होती आणि ती फार पूर्वीच मरण पावली असती.
But God, rich in mercy, sent his power upon her and he saved her life and she's living today. God, rich in mercy.
परंतु दयेमध्ये धनवान परमेश्वराने त्याचे सामर्थ्य तिच्यावर पाठवले आणि तिचे जीवन वाचवले आणि आज ती जिवंत आहे. परमेश्वर दयेमध्ये धनवान.
Congressman Upshaw, a great man. I think he was the president or something of the Baptist, Southern Baptist convention at one time, or vice president or something.
काँग्रेस जन अपशॉ एक थोर व्यक्ती. मला वाटते तो अध्यक्ष होता किंवा कोणीतरी बॅप्टिस्ट दक्षिण बॅप्टिस्ट संमेलनाचा एके वेळेस किंवा उपाध्यक्ष किंवा कोणीतरी.
गुड मॅन.
त्याने सर्व काही केले होते.
तो एक चांगला मनुष्य होता, त्याने सर्व काही केले होते जे ठाऊक होते कसे काय करावे. तो प्रत्येक डॉक्टर कडे गेला, कोणीही त्याच्यासाठी काहीही करू शकले नाही, तो बांधला गेला होता.
Ministers had prayed for him. He'd had a gallon of oil poured on his head, anointing of different ministers everywhere.
परमेश्वराच्या सेवकांनी त्याच्यासाठी प्रार्थना केल्या होत्या, त्याच्या डोक्यावर एक गॅलन भर तेल ओतले गेले होते, अभिषेक प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या सेवकांकडून.
One night, Los Angeles, California, walking up to the pulpit.
आणि एके रात्री लॉस एंजेलिस येथे कॅलिफोर्नियात व्यासपीठावर चालत आला.
Looking at a bunch of wheelchairs about twice, three times. The one sitting there, all up and down the aisles, back and forth.
पुष्कळशा सरकणाऱ्या खुर्च्या पाहत जवळजवळ दुप्पट तिप्पट येथे बसून असलेल्यांपेक्षा सर्वत्र वर आणि खाली खुर्च्यांच्या रांगामधून असलेल्या रस्त्यामध्ये मागे आणि पुढे.
And then there laid over there a cot with a little colored girl, a little negro girl. And her mother was sitting by her.
आणि तेव्हा तेथे ती छोटी काळी मुलगी त्या खाटेवर पडलेली होती, एक छोटी निग्रो बालिका, आणि तिची आई तिच्या बाजूला बसलेली होती.
My brother had bringing the prayer line up.
आणि माझा भाऊ ती प्रार्थना रांग वर घेऊन येत होता.
Now I was looking, knowing not what was going on.
आणि मी पाहत होतो काय घडते ते कळत नव्हते.
And I seen a doctor with tortoise shell glasses operating on a little negro girl for a throat condition and she paralyzed.
आणि मी एका डॉक्टरला पाहिले tortoise shell चष्मा घातलेला एक लहान निग्रो मुलीवर शस्त्रक्रिया करताना एका घशाच्या रोगाकरिता आणि तिला पक्षघात झाला.
And I looked around, I thought, where is the child at? I couldn't see her.
आणि मी सर्वत्र पाहिले, मी विचार केला ते मूल कोठे आहे, मी ती पाहू शकलो नाही.
After a while, way down there, no hope, lovely little girl about 7 or 8 years old to be paralyzed the rest of her life.
थोड्या वेळानंतर तेथे दूर खाली आशा रहित सुंदर छोटीशी मुलगी सुमारे 7 किंवा 8 वर्षे वयाची उरलेल्या आयुष्यभर पक्षघात असलेली.
There was her mother down there on her knees praying.
आणि तेथे तिची आई होती, तेथे खाली ती गुडघ्यांवर होऊन प्रार्थना करीत.
Then I said, this doctor operated on your little girl in the scratch. She said, that's right, sir.
नंतर मी म्हणालो, या डॉक्टरने तुझ्या मुलीवर शस्त्रक्रिया केली आणि ते वर्णन केले. ती म्हणाली, हे बरोबर आहे महाशय.
Then she tried to get the baby to the platform. They told her not to do it.
नंतर तिने त्या मुलीला व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला, त्यांनी तिला तसे न करण्यास सांगितले.
They tried to quiet her down. About time they got her quiet.
त्यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी तिला शांत केले त्याच सुमारास.
I thought, well, we'll get a chance to pray for her. In a few minutes.
मी विचार केला, ठीक आहे, आम्ही तिला प्रार्थना करण्यासाठी एक संधी देऊ. आणि थोड्याच मिनिटात.
Maybe people right here was there that night.
कदाचित येथे बसलेले लोक त्या रात्री तेथे होते.
And I was looking out over the audience. I seen that little girl going down, looked like to a little narrow road with a doll in her arms, rocking that doll.
आणि मी प्रेक्षकांवर बाहेर दृष्टी टाकीत होतो. मी पाहिले की ती लहान मुलगी खाली चालली होती, अशा प्रमाणे भासले की एक छोटा अरुंद रस्त्यामधून एक छोट्याशा बाहुलीला हातात घेऊन त्या बाहुलीला नाचवत खेळत.
No matter how much the doctor said that she was going to be paralyzed the rest of her life.
परवा नाही, डॉक्टरांनी कितीही सांगितलेले असू द्या की ती उरलेले आयुष्यभर पक्षघाती अवस्थेतच राहील.
God, rich in mercy, sent down the Holy Spirit by a vision, and that little girl got up out of there, and she and her mother took hold of hands and walked down through that aisle praising God.
दयेमध्ये धनवान परमेश्वराने एका दर्शनाद्वारे पवित्र आत्मा खाली पाठवला आणि ती लहान मुलगी त्याच्या मधून ती बाहेर उभी राहिली आणि ती आणि तिची आई हातात हात घेतले आणि त्या खुर्च्यांच्या रांगामधील रस्त्यामधून खाली चालत गेले. परमेश्वराला धन्यवाद देत.
Way back there stood an old man, Congressman Upshaw. Many of you knows his testimony.
तेथे मागील बाजूस एक वृद्ध मनुष्य बसला होता, काँग्रेस जन अपशॉ. पुष्कळ लोक तुमच्यापैकी त्याची साक्ष जाणता.
He had been a good man, tried all of his life, 66 years an invalid, in a wheelchair, pushed in bed.
तो एक चांगला व्यक्ती होता, त्याच्या सर्व आयुष्यभर प्रयत्न केला, 66 वर्ष एक अपंग म्हणून सरकणाऱ्या खुर्चीवर बिछाण्यावर पडून होता.
Crutches under his arms that he walked with, never no more to walk normal.
त्याच्या हाताखाली कुबड्या होत्या ज्यांच्या द्वारे तो चालला, कधीही आणखी सामान्यपणे न चालण्याकरिता.
And there he stood there looking on that.
आणि तेथे तो बसलेला होता, त्यावर दृष्टी टाकीत.
All of a sudden I looked out and saw a vision.
आणि एकाएकी अचानक मी बाहेर दृष्टी टाकली आणि एक दर्शन पाहिले.
Here he come walking down across the top of that audience. Bowing his head, could walk as good as anybody.
येथे तो येत असताना त्या प्रेक्षकांमधून खाली पार होत असताना त्याचे मस्तक झुकवून जसे इतर कोणीही चालतो त्याप्रमाणे चांगला चालू शकत असलेला.
I didn't know who the man was.
मला माहित नव्हते तो कोण मनुष्य होता.
I said there's a great man sitting back there. He fell off of a wagon when he was a little boy or onto a hay frame and hurt his back.
मी म्हणालो तेथे पाठीमागे एक थोर व्यक्ती बसलेली आहे, तो मालवाहू गाडीतून पडला जेव्हा तो एक लहान बालक होता गवताच्या पेंड्यांवर आणि त्याच्या पाठीला इजा झाली.
They bored holes in the floor to keep the vibration when the people walk from striking on his back.
त्याच्या पाठीवर धक्के बसू नयेत म्हणून त्यांनी जमिनीवर छिद्रे पाडली कंपनापासून दूर ठेवण्यासाठी जेव्हा लोक चालत असत.
I said he becomes a great man and he keeps growing greater. He's sitting in a great circle at the White House.
मी म्हणालो तो एक महान व्यक्ती बनला आणि तो अधिक महान बनत चालला आहे. तो व्हाइट हाऊस मध्ये थोर लोकांच्या पंक्तीमध्ये बसत आहे.
And then this man came and told me, said, that's Congressman Upshaw.
आणि नंतर हा मनुष्य आला आणि मला सांगितले, म्हणाला तो काँग्रेस जन अपशॉ आहे.
Did you ever hear him? I said, never heard of him.
तू त्याला कधी ऐकले आहेस का? मी म्हणालो त्याच्याबद्दल कधीही ऐकले नाही.
And so he ran a little extension mic back there and he was talking back and forth.
आणि म्हणून त्याने तो छोटा ध्वनिग्राहक पाठीमागे तेथे नेला आणि ते बोलत होते मागे आणि पुढे.
Then I started to look around. I seen the old congressman coming, walking towards me in a vision, just as perfect and normal as he could be.
नंतर मी सर्वत्र पाहण्यास सुरुवात केली आणि मी पाहिले तो वृद्ध काँग्रेस जन येत असताना माझ्याकडे चालून येताना एका दर्शनामध्ये अगदी पूर्णपणे सामान्य रीतीने जसा तो चालू शकेल.
God, rich in mercy, pulled him from that wheelchair and he walked without crutches till the day he died.
दयेमध्ये धनवान परमेश्वराने त्याला त्या सरकणाऱ्या खुर्चीमधून खेचून बाहेर काढले आणि तो कुबड्यांशिवाय चालला अगदी त्याच्या मरणाच्या दिवसांपर्यंत.
God, rich in mercy.
परमेश्वर दयेमध्ये धनवान.
When doctors had failed, when science had failed, when everything else had failed.
जेव्हा डॉक्टर अपयशी झाले, जेव्हा विज्ञान अपयशी ठरले, जेव्हा इतर सर्व काही अपयशी ठरले.
God was rich in mercy, the Congressman Upshaw.
परमेश्वर दयेमध्ये धनवान होता त्या काँग्रेस जन अपशॉ विषयी.
I think of myself as a little old boy. I remember as people call me today a woman hater.
मी स्वतःविषयी विचार करतो एक लहान बालकाप्रमाणे जसे मला आठवते लोक मला आज एक स्त्री द्वेष्टा म्हणवतात.
Reason it was because I seen so much immorality out of women when I was a kid. I hated them.
त्याचे कारण हे होते की जेव्हा मी लहान असताना स्त्रियांबाबत पुष्कळशा अनैतिक गोष्टी पाहिल्या त्यामुळे मी त्यांचा द्वेष केला.
And I don't do that now because I know there's some good ones.
आणि मी ते आता करीत नाही, कारण मला माहित आहे तेथे काही चांगल्या स्त्री आहेत.
But I remember how it was so bad, so immoral.
परंतु मला आठवते ते कशा प्रकारे इतके वाईट होते, इतके अनैतिक होते.
And I thought, my, I'll never be around where people's at.
आणि मी विचार केला, हो मी जेथे लोक असतील तेथे आजूबाजूस कधीच जाणार नाही.
I have no education, so I won't get any.
मला शिक्षण नाही म्हणून मला कोणीही मिळणार नाही.
And little old kid sitting there, not even a shirt on, with my coat pinned up like this with a safety pin, and it real hot.
आणि एक लहान मूल तेथे बसलेले, शर्ट सुद्धा अंगावर नव्हता, माझ्या कोटासहित अशा प्रकारे पिन लावलेला, एक सेफ्टी पिन सहित, आणि ते खरोखरच गर्मीचे दिवस.
The teacher said, William, aren't you hot with that coat on? I said, no ma'am, I'm a little bit chilly.
आणि ती शिक्षिका म्हणाली, विलियम तशा कोट घातलेल्या स्थितीत तुला गरम होत नाही का? मी म्हणालो, नाही बाई, मला थोडीशी थंडी वाजते. आणि तिने मला चुलीपाशी जाण्यास लावले आणि काही लाकडे चुलीत घातली आणि मला अगदी भाजून गेल्याप्रमाणे वाटले. आणि मी माझ्याकडे त्या संपूर्ण मोसमात शर्ट नव्हते. आणि मी विचार केला, जर कधी मला पैसे मिळू शकले कधीतरी की मी एक छोटीशी 30-30 ची रायफल घेईन, मी येथे पश्चिमेस जाईन आणि तेथे राहून शिकार करीन माझ्या उरलेल्या जीवनभर. मला लोकांवर काहीही करण्याची इच्छा नव्हती, निव्वळ दूर राहणे, कारण ते मला पसंत करीत नसत आणि मी केवळ त्यांच्यापासून दूर राहत असे. आणि नंतर प्रत्येक वेळेस खाली शहरात जात असे, कोणाशी तरी बोलण्याकरिता कोणाला तरी रस्त्यावर पाहत असे, मला ठाऊक आहे.
हॅलो देअर जॉन जिम, हाऊ आर यू? ओ हॅलो.
मी म्हणत असे, हॅलो जॉन जिम, तुम्ही कसे आहात? ओ हॅलो. समजले, ते माझ्याशी बोलू इच्छित नव्हते, त्यांची इच्छा नव्हती माझ्याशी काही संबंध ठेवण्याची. माझ्या वडिलांच्या मुळे आणि दे जे विस्की बनवित असत. आणि मी ते करीत नव्हतो, त्यापैकी काहीही मी केले नाही आणि तशा प्रकारचा झालो असतो. परंतु आता मी माझ्या पत्नीला म्हणालो, फार पूर्वी नाही, माझी भिंत उत्तम अशा बंदुकांनी भरलेली आहे ज्या मी खरेदी करू शकतो. आणि मी विचार करतो त्या जुन्या घाणेरड्या कपड्यांबद्दल, आज रात्री माझ्याकडे 2 किंवा 3 चांगले सूट आहेत. आणि मित्र नाहीत, मला स्वतःला अरण्यात लपावे लागते लोकांपासून दूर ठेवण्याकरिता.
What's the matter? Is it because of my personality? Is it because of my education?
कारण काय आहे? ते आहे माझ्या व्यक्तित्वामुळे, ते माझ्या शिक्षणामुळे आहे का?
No, God, rich in mercy, saw me in that condition and he saved me.
नाही, दयेमध्ये धनवान परमेश्वराने मला त्या परिस्थितीत पाहिले आणि माझे तारण केले.
I remember being led by the arms as a blind man. I could not see.
मला आठवते हातांद्वारे माझे मार्गदर्शन केले जसे एका आंधळ्या मनुष्याचे, मी पाहू शकत नव्हतो. माझ्या समोर असलेली प्रत्येक गोष्ट अस्पष्ट दिसत असे. मी माझ्या आयुष्यभर आंधळा राहिलो असतो. परंतु दयेमध्ये धनवान परमेश्वराने माझी दृष्टी परत दिली. मी 55 वर्षाचा आहे आणि अजूनही चांगली दृष्टी आहे.
God, rich in mercy, is the only thing I can say.
परमेश्वर दयेमध्ये धनवान एवढंच फक्त एक गोष्ट आहे असे मी म्हणू शकतो.
Once the church had no provided way of healing. They had one, but they turned it down.
एकेकाळी मंडळीकडे बरे होण्याकरिता मार्गाची तरतूद नव्हती. त्यांच्याकडे एक होते परंतु त्यांनी तो नाकारला.
But God, rich in mercy, has sent them a gift of divine healing.
परंतु दयेमध्ये धनवान परमेश्वराने त्यांच्याकरिता एक दैवी आरोग्याचे वरदान पाठवून दिले.
That is the Holy Spirit among us confirming the word with signs following.
ते हे आहे आमच्यामध्ये तो पवित्र आत्मा वचन कायम करीत आहे चिन्हांद्वारे जे त्याबरोबर आहेत.
God, rich in mercy.
परमेश्वर दयेमध्ये धनवान.
I have two, three pages here of these notes, but I ain't going to try to strike them because I'm conscious that it's almost time to start that prayer line.
माझ्याजवळ येथे दोन किंवा तीन पाने आहेत. या ठिकाणी टिप्पणी लिहिलेले आहेत परंतु मी ती स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार नाही कारण मी आहे मला जाणीव आहे की प्रार्थना रांग सुरू करण्याचा समय जवळजवळ झालेला आहे.
But God, rich in his mercy.
परंतु परमेश्वर धनवान त्याच्या दयेमध्ये. आज रात्री तुमच्यापैकी पुष्कळ जे येथे आहेत डॉक्टरांनी तुम्हाला निराश केले असेल.
There's people sitting in wheelchairs. They'll probably never come out of there. They are there to stay.
तेथे लोक बसलेले आहेत सरकणाऱ्या खुर्च्यांमध्ये. कदाचित ते तेथून कधीच बाहेर पडणार नाहीत. ते तेथेच राहण्याकरिता आहेत.
Some are paralyzed in different ways. They would never couldn't come out. There's no way for them to come out.
त्यांच्यापैकी काही निरनिराळ्या प्रकारे पक्षघाती झाले आहेत. ते कधीही बाहेर येऊ शकणार नाहीत. त्यांच्यासाठी तेथे बाहेर येण्याचा कोणताच मार्ग नाही.
But God, rich in his mercy, has provided an atonement.
परंतु दयेमध्ये धनवान परमेश्वराने एका प्रायश्चित्ताची तरतूद केली.
Don't turn it down, receive it.
तिला नाकारू नका तिचा स्वीकार करा.
There's men out there with heart trouble. There's people with cancers. If the doctors can do nothing with, you're hopeless, helpless in this world.
तेथे बाहेर मनुष्य आहेत हृदयाच्या त्रासाने पीडित. तेथे लोक आहेत कर्करोगाने पीडित ज्यांना डॉक्टर्स कोणत्याही प्रकारे बरे करू शकत नाही. तुम्ही आशेशिवाय आहात मदतीशिवाय या जगामध्ये.
But God, rich in his mercy, has sent down the Holy Ghost and right here now to confirm the word, to prove that he's the same yesterday, today and forever.
परंतु दयेमध्ये धनवान परमेश्वराने तो पवित्र आत्मा खाली पाठवला आणि अगदी येथे आता त्याचा शब्द कायम करण्याकरिता ते शाबित करण्याकरिता की तो काल आज आणि युगानयुग सारखाच आहे.
Because we deserve it, because God is rich in his mercy. Amen.
कारण आम्ही त्यास पात्र होतो कारण परमेश्वर दयेमध्ये धनवान. आमेन.
Now that's the one. That's the person. It's that Lord Jesus.
आता तोच एक आहे तोच ती व्यक्ती आहे तो प्रभू येशू ख्रिस्त.
He is not dead, but he has risen from the dead and he's alive forevermore.
तो मेलेला नाही परंतु तो मरणातून उठलेला आहे आणि तो युगानयुग जिवंत आहे.
He's the same yesterday, today and forever.
तो काल आज आणि सर्वकाळ सारखाच आहे.
Still just as rich in his mercy as he was to the woman that had a blood issue.
अद्याप ही केवळ तसाच त्याच्या दयेमध्ये धनवान जसा तो त्या स्त्रीसाठी होता जी स्त्री रक्तस्रावी होती.
And she started through the crowd. There was no hopes for her. The doctors had done all they could do.
आणि ती गर्दीमधून वाट काढीत निघाली. तिच्यासाठी कोणतीच आशा तेथे नव्हती. त्या डॉक्टरांनी सर्व काही केले होते जे ते करू शकले.
She had a blood issue. She was dying. And she touched the master's garment.
ती रक्तस्रावी स्त्री होती. ती मरणाच्या वाटेवर होती आणि तिने धन्याच्या वस्त्रांना स्पर्श केला.
God, rich in mercy, turned around and told her of her condition and she was healed of this blood issue.
परमेश्वर दयेमध्ये धनवान बाजूला वळला आणि तिला तिच्या स्थितीविषयी सांगितले आणि ती या रक्तस्रावाच्या आजारापासून बरी झाली.
A little foul prostitute went up to a well one day to get some water.
एक दिवस एक छोटी ओंगळ वेश्या विहिरी जवळ गेली काही पाणी भरण्यासाठी.
No hope. She'd been excommunicated from the virgins, from around the people. Her life was no good.
आशा रहित तिला वाईट टाकण्यात आले होते त्या कुमारिकेपासून सर्वत्र लोकांपासून तिचे जीवन काही चांगले नव्हते.
And she thought, what's the use of trying? I'm turned out. There's nothing left for me.
आणि तिने विचार केला प्रयत्न करण्यात काय फायदा आहे मला बाहेर काढण्यात आले आहे तेथे माझ्यासाठी काहीच उरलेले नाही.
But she looked standing over on the side, or sitting by the side of the well, and there was a man sitting there who told her all things that she's ever done.
परंतु तिने पाहिले त्या बाजूला उभी असताना किंवा विहिराच्या बाजूला बसलेली असताना आणि तेथे एक मनुष्य बसलेला होता ज्याने त्या सर्व गोष्टी सांगितल्या ज्या तिने कधी केल्या होत्या.
God rich in his mercy.
परमेश्वर दयेमध्ये धनवान.
That same God tonight, just as rich in his mercy and just the same as he was in them days. God, rich.
तोस्तो परमेश्वर आज रात्री अगदी तसाच धनवान आहे त्याच्या दयेमध्ये अगदी आणि सारखाच जसा तो त्या दिवसात होता. परमेश्वर धनवान.
I think we have 200 prayer cards out here, or what we called out in 200.
मला वाटते आमच्याकडे 200 प्रार्थना कार्ड येथे आहेत किंवा आम्ही 200 लोकांना बोलावले आहे.
We're going to call them and let the people line up. We're going to pray for them.
आम्ही त्यांना बोलवणार आहोत आणि लोकांना रांगेत उभे राहू द्या. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत.
But before we do it, let there be some newcomers here.
परंतु ते करण्यापूर्वी की येथे काही नवीन लोक उपस्थित आहेत.
So get away from all superstition.
म्हणाले सर्व अंधश्रद्धेपासून दूर व्हा.
This is not a superstition. It is a manifestation of a promise of God.
ही एक अंधश्रद्धा नाही हे परमेश्वराच्या अभिवचनाचे प्रकटीकरण आहे. तुम्ही कशा प्रकारे पाहता यावर ते अवलंबून आहे.
No virtue in any man.
कोणत्याही मनुष्यामध्ये सामर्थ्य नाही.
There's no power in no man.
कोणत्याही मनुष्यामध्ये ती शक्ती नाही.
But we as believers have authority. Not power, but authority.
परंतु आम्ही विश्वासी असल्यामुळे आम्हाला अधिकार आहे. सामर्थ्य नाही परंतु अधिकार.
Someone asked me not long ago, said, Brother Branham, you believe you got power to this?
कोणीतरी मला विचारले फार पूर्वी नाही म्हणाला भाऊ ब्रॅनम तुम्ही विश्वास करता काय की हे करण्यास तुमच्याकडे सामर्थ्य आहे. मी म्हणालो माझ्याकडे मुळीच सामर्थ्य नाही परंतु माझ्याकडे अधिकार आहे.
Every believer has it.
प्रत्येक विश्वास धरणाऱ्याकडे तो आहे.
If you refuse it, you'll stay where you're at.
जर तुम्ही तो नाकारता जर तुम्ही ते जे आहात तेथेच राहाल.
But if you'll accept it, it'll do the exceeding abundance because God is rich in his mercy.
परंतु तो जर तुम्ही स्वीकार कराल तर तुम्हाला अति समृद्ध करील कारण परमेश्वर त्याच्या दयेमध्ये धनवान आहे.
Take a little policeman, stand out here on the street. His clothes hanging half off of him. He's just skinny.
एका पोलिसाला बघा रस्त्यावर बाहेर येथे उभा असलेला त्याचे कपडे त्याच्यावर लोंबकळत आहे तो इतका बारीक आहे. त्याच्या टोपीचे तुरे लोंबकळत आहेत. आणि तो तेथे चालत गेला जेथे वाहने त्या रस्त्यावरून खाली येत आहेत ताशी 50 मैल 300 अश्वशक्तीचे इंजिन त्यात आहे.
He hasn't got the power to stop a bicycle. That's right.
त्याच्याकडे एक सायकल रोखण्याचेही सामर्थ्य नाही ते बरोबर आहे.
But just let him blow that whistle and hold up that hand and watch the brake squeak.
परंतु निव्व त्याला ती शिटी वाजवू द्या आणि त्या हाताला वर करू द्या आणि पहा ब्रेक्स कर आवाज करतील.
He hasn't got power, but he's got authority.
त्याच्याकडे सामर्थ्य नाही परंतु त्याच्याकडे अधिकार आहे.
The whole city is behind him.
संपूर्ण शहर त्याच्या पाठीशी आहे.
And when a man or a woman, I don't care what condition you're in.
आणि जेव्हा एक पुरुष किंवा स्त्री मी पर्वा करीत नाही तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात.
You've got the authority of God by promise.
तुमच्याकडे परमेश्वराचा अधिकार आहे अभिवचनाद्वारे.
Because he's rich in promise to do exceedingly abundantly.
कारण तो धनवान आहे आणि त्याने अभिवचन दिले आहे अति समृद्ध करण्याचे.
If you say to this mountain, be moved, and don't doubt in your heart, but believe that what you said will come to pass, you can have what you've said.
तर तुम्ही या पर्वताला म्हणाल, या जागेवरून सरक आणि तुमच्या हृदयात संशय न घ्याल, परंतु विश्वास कराल, जे तुम्ही म्हटलेत तसेच घडून येईल, तुम्हाला प्राप्त होऊ शकते जे तुम्ही म्हटले ते. तुमच्याकडे सामर्थ्य नाही, परंतु तुमच्याकडे अधिकार आहे. लक्षात ठेवा, जेव्हा त्याने मला पूर्वी सांगितले होते, म्हणाला तू हृदयातील गुप्त विचार प्रकट करण्यास समर्थ होशील. कारण तो तुम्हाला ते आठवते, तुमच्यापैकी पुष्कळ फिनिक्सच्या रहिवाशांनो. त्याने त्याबद्दल अभिवचन दिले आहे, जे अभिवचन तो देतो तो ते करतो. आणि येथे असलेल्यांपैकी काही जणांकडे, ज्यांच्याकडे प्रार्थना कार्ड नाही, त्यात संशय नाही.
How many sick and don't have prayer cards? Raise up your hand.
किती लोक आजारी आहेत आणि त्यांच्याकडे प्रार्थना कार्ड नाहीत, तुमचे हात वर करा. नक्कीच.
All right. If you want to know not authority, not power, but the authority of the word.
ठीक आहे, जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल, अधिकार नाही, सामर्थ्य नाही, परंतु परमेश्वराच्या वचनाचा अधिकार.
The things that I do shall you also.
जी कामे मी करतो तुम्ही सुद्धा कराल.
Jesus promised in Luke 17:30 that just before his coming there would be like the time of Moses or Noah.
येशूने अभिवचन दिले लुककृत सुवार्ता 17:30 मध्ये की अगदी त्याच्या येण्यापूर्वी तेथे नोहाच्या समयासारखे असेल, मोशे किंवा नोहा.
When they were eating and drinking and giving in marriage and knew not to the day that Noah entered into the ark.
तेव्हा ते खात आणि पीत होते आणि लग्न करीत होते आणि त्या दिवसापर्यंत त्यांना समजलेच नाही ज्या दिवशी नोहाने तारवामध्ये प्रवेश केला.
He said to be that time.
तो म्हणाला तेथे त्याच प्रकारचा समय असेल.
Then he said also as it was in the days of Lot.
नंतर तो असे सुद्धा म्हणाला जसे ते लोटाच्या दिवसात होते.
He said this will take place in that day when the Son of Man shall be revealed.
आणि म्हणाला हे अशा प्रकारे घडून येईल त्या दिवसात जेव्हा मनुष्याचा पुत्र प्रकट केला जाईल.
When the Son of Man is revealed in the last days.
जेव्हा मनुष्याचा पुत्र प्रकट केला जाईल शेवटल्या दिवसात.
Now look what he, how the Son of Man revealed himself in the person of this angel, which was the Son of Man.
आता पहा तो काय कशा प्रकारे मनुष्याचा पुत्र स्वतः प्रकट करील या दूताच्या व्यक्तित्वामध्ये जो मनुष्याचा पुत्र आहे.
Absolutely.
संपूर्णपणे.
Abraham called him Elohim. He was the Son of Man, revealed himself just before the Gentile world was burned.
अब्राहमाने त्याला एलोहिम म्हटले, तो मनुष्याचा पुत्र होता, स्वतःला प्रकट केले अगदी अन्य जातीचे जग जाळून टाकण्यापूर्वी.
How did he do it to the believer?
त्याने ते कशा प्रकारे केले विश्वास करणाऱ्यांकरिता.
To the make believer, he sent two preachers down to preach to him.
बनविलेल्या विश्वास असणाऱ्यांकरिता त्याने दोन प्रचारक खाली पाठवले त्यांच्याकरिता प्रचार करण्यासाठी.
But to the real believer, he stood with his back to the tent and he said, Abraham.
Amen.
परंतु खऱ्या विश्वासणाऱ्यांसाठी तो उभा राहिला तंबूकडे पाठ फिरून आणि तो म्हणाला अब्राहमा.
He was Abram the day, a few days before that, but now he's Abraham. Where is thy wife Sarah?
तो अब्राम होता त्या दिवशी थोड्या दिवसा अगोदर, परंतु तो आता अब्राहम आहे. तुझी पत्नी सारा कोठे आहे?
That she's in the tent behind you.
म्हणाला ती तुझ्या पाठीमागच्या तंबू मध्ये आहे.
Sir, I'm going to keep my promise to you. I'm going to visit you.
म्हणाला मी माझे अभिवचन पाळणार आहे तुझ्याबद्दल, मी तुला भेट देणार आहे.
Oh, Abraham was 100 years old and Sarah was 90, but God, rich in mercy, kept his promise.
Oh, अब्राहम 100 वर्षाचा होता आणि सारा 90 वर्षाची होती, परंतु दयेमध्ये धनवान परमेश्वराने त्याचे अभिवचन पाळले.
They brought the baby because God's merciful and he full of mercy.
त्यांनी बालकाला जन्म दिला कारण परमेश्वर दयाळू आहे आणि तो दयेने भरपूर आहे. तो दयेमध्ये धनवान आहे, तो त्याचे अभिवचन पाळतो. लक्षात घ्या, त्याची पाठ तंबूकडे फिरवलेली असताना सारा हसली आणि म्हणाली, या गोष्टी कशा घडू शकतील. मी वृद्ध आहे, मी माझ्या पती बरोबर सुख कसे उपभोगू शकेल एखाद्या लग्न झालेल्या तरुण स्त्री प्रमाणे. का तो 100 वर्षे वयाचा आहे, आमचे शारीरिक संबंध संपलेले आहेत खूप खूप वर्षापूर्वीच.
How could this be? And she laughed about it.
हे कसे घडू शकेल आणि ती त्या संबंधी हसली.
And the angel with the son of man with his back turned to the tent said, Why did Sarah laugh? How can these things be?
आणि तो दूत, तो मनुष्याचा पुत्र तंबूकडे त्याच्या पाठ फिरविलेल्या अवस्थेत म्हणाला, सारा का हसली, म्हणते ह्या गोष्टी कशा घडू शकतील.
What was it Jesus said in St. Luke 17:30 that in the days like it was in the days of Lot?
ते काय होते, येशूने म्हटले लुकृत सुवार्ता 17:30 मध्ये की त्या दिवसांमध्ये ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसात होते.
Same situation before the Gentile world is burned up?
त्या सारखीच परिस्थिती अन्य जातीचे जग जाळून टाकण्यापूर्वी.
He said the Son of Man will reveal himself in that day.
तो म्हणाला, तो मनुष्याचा पुत्र स्वतःला प्रकट करील त्या दिवसांमध्ये. त्याने अभिवचन दिले की मलाकी 4 अभिवचन देते असे की एक संदेश पुढे येईल, तो लोकांची पुनर्स्थापना करील त्यामुळे पेंटिकॉस्टल संदेशाकडे आणि त्याच आशीर्वादात सहित जे त्या दिवशी त्यांना मिळाले.
What is it? It's a two-winged eagle, both New and Old Testament, flopping its promises together of God to fulfill what the promises of the Bible said it would do. Amen.
हे काय आहे? हा एक दोन पंखी गरुड आहे, दोन्ही जुना आणि नवा करार त्याच्या अभिवचनाचे एकत्रीकरण फडफवीत परमेश्वराचे हे पूर्ण करण्याकरिता जे बायबलने सांगितलेले अभिवचने तो ती करेल. आमेन.
God, rich in mercy, would not let his people go out this denominational rich in goods and things of the world, Laodicean church age, but he'd make a way of escape.
परमेश्वर दयेमध्ये धनवान, त्याने त्याच्या लोकांना या सांप्रदायिकतेमध्ये जाऊ दिले नाही. मालमत्तेमध्ये आणि जगाच्या गोष्टींमध्ये धनवान लौदिकिया मंडळीचे युग, परंतु त्याने एक सुटकेचा मार्ग तयार केला.
Believe it, people. God bless you. Amen.
लोकांनो, त्यावर विश्वास ठेवा, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. आमेन.
God rich in mercy.
परमेश्वर दयेमध्ये धनवान.
The mercies of God. That's the only thing that I desire.
त्या परमेश्वराच्या अनंत दया, तीच फक्त एक गोष्ट जी मी इच्छितो.
Not his righteousness, not his law. But his mercy is what I call for.
त्याचे नीतिमत्व नव्हे, त्याचे नियमशास्त्र नाही, परंतु त्याची दया जिच्या करिता मी नेहमी हाक मारतो.
God be merciful to me. We all have that feeling.
परमेश्वर माझ्यावर दया कर, आमच्याकडे ती भावना आहे.
I was watching. There's a little woman sitting out here on the end of the seat.
मी पाहत होतो, तेथे एक छोटी स्त्री आहे येथे बाहेर आसनाच्या शेवटी बसलेली.
You have a prayer card out there, lady. You don't?
भाई साहेब, तेथे बाहेर तुमच्याकडे प्रार्थना कार्ड आहे का? तुमच्याकडे नाही. मी तुम्हाला हे दाखवू इच्छितो, परमेश्वर दयेमध्ये धनवान आहे.
You've been real nervous lately, haven't you? Real bad. And your eyes has gotten worse. Isn't that right? That's right.
अलीकडे येथे तुम्ही फारच चिंताग्रस्त होता, तुम्ही नव्हता का? अगदी वाईट. आणि तुमचे डोळे खूपच खराब झाले होते, हे बरोबर आहे की नाही? ते बरोबर आहे.
Now they're going to change.
आता ते बदलले जाणार आहेत.
God rich in his mercy. By asking you if you would believe this.
परमेश्वर दयेमध्ये धनवान, तुम्हाला हे विचारत आहे जर तुम्ही हे विश्वास ठेवाल.
Now you have no prayer card, you have nothing. But you don't need it. See, it's grace that's bestowed to you.
आता तुमच्याकडे प्रार्थना कार्ड नाही, तुमच्याकडे काही सुद्धा नाही, परंतु ते तुमच्याकडे असण्याची गरज नाही. समजले? ती कृपा आहे ज्याच्यामुळे तुम्हाला बहाल करण्यात आली आहे. तेथे तो लहान सहान व्यक्ती बसलेला, अगदी तेथे समोर बसलेला आहे, एक प्रकारच्या त्याच्या सहित अगदी येथे बाहेर बसलेला. तो एक प्रकारच्या त्याच्या शरीरावरील मासाच्या वाढीने त्रस्त आहे. तो अगदीच अलीकडेच तेथे आलेले आहे, अलीकडेच. ते बरोबर आहे की नाही महाशय?
Right. You don't know what it is. You're scared of it. Right.
ते बरोबर आहे, तुम्हाला माहित नाही ते काय आहे ते. तुम्ही त्या गोष्टीला घाबरून आहात. ते बरोबर आहे.
It was caused from a bruise, wasn't it?
एका जखमेमुळे ते झाले. ते झाले की नाही?
Have you a prayer card? You don't have no prayer card. You don't need one.
तुमच्याकडे एक प्रार्थना कार्ड आहे का? तुमच्याकडे प्रार्थना कार्ड नाही, तुम्हाला त्याची गरजही नाही.
God, rich in his mercy.
परमेश्वर दयेमध्ये धनवान.
Oh, brother, sister, believe God. Don't doubt him. Believe him. That's right.
Hallelujah. ओ बंधू आणि भगिनीनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा. त्याच्यावर संशय धरू नका, त्याच्यावर विश्वास ठेवा. ते बरोबर आहे.
Here sits a man, gray suit, glasses on. Look at here, sir. You believe.
येथे एक मनुष्य बसलेला आहे, करड्या रंगाच्या सुटात चष्मा घातलेला. येथे पहा महाशय, तुम्ही विश्वास ठेवता?
God's rich in his mercy.
परमेश्वर त्याच्या दयेमध्ये धनवान आहे.
You're sitting there with a hernia. Do you believe that God can heal that hernia and make you well?
तुम्ही तेथे अंतर्गळाचा आजार घेऊन बसलेले आहात. तुम्ही विश्वास ठेवता काय की परमेश्वर ते अंतर्गळ बरे करू शकतो आणि तुम्हाला निरोगी करू शकतो? अगदी येथे आसनाच्या शेवटी बसलेला माझ्याकडे पाहत आहे.
If you believe that God can heal that hernia, God will do that to you if you'll accept it.
जर तुम्ही विश्वास ठेवता की परमेश्वर ते अंतर्गळ बरा करू शकतो, परमेश्वर ते तुम्हा करिता करील जर तुम्ही ते स्वीकाराल.
You believe it? Will you accept it?
तुम्ही ते विश्वास करता, तुम्ही ते स्वीकाराल?
All right. You can have it if you'll just believe it. Have mercy. Yes, sir.
ठीक आहे, तुम्हाला ते मिळेल जर तुम्ही फक्त ते विश्वास ठेवाल तर. दया कर. होय महाशय.
There's a lady sitting out here. She's suffering with poor circulation in her body.
येथे बाहेर एक स्त्री बसलेली आहे, ती तिच्या शरीरातल्या कमजोर रक्ताभिसरणाच्या क्रियेमुळे आजारी आहे.
But if she will believe, God will heal her. If she believes it.
परंतु जर ती विश्वास ठेवील, परमेश्वर तिला बरे करील जर ती विश्वास करील. मला वाटते ती ते गमावणार आहे अगदी निश्चित कोणत्याही गोष्टीप्रमाणे.
I have mercy is my prayer.
दया कर ही माझी प्रार्थना आहे.
See the woman's Mrs. Riley, do you believe that God can heal that poor circulation?
जसे मी अगदी स्पष्ट पाहतो ती स्त्री आहे, श्रीमती रायली, तुम्ही विश्वास ठेवता काय की परमेश्वर तो कमजोर रक्ताभिसरण बरे करील?
If you will receive it, amen. Oh,
जर तुम्ही इच्छा करता ते स्वीकारा, आमेन.
जस्ट बिलीव.
केवळ विश्वास ठेवा.
God is good, isn't he, Stella?
परमेश्वर चांगला आहे तो आहे की नाही स्टेला? होय, ते बरोबर आहे.
I never seen a woman in my life. But God, in his mercy.
मी माझ्या आयुष्यात त्या स्त्रीला कधीही पाहिलेले नाही, परंतु परमेश्वर त्याच्या दयेमध्ये धनवान.
Here sits another woman sitting right back behind her, right in the back, looking right at me.
येथे दुसरी स्त्री बसलेली आहे, अगदी मागे, पाठीमागे येथे बसलेली आहे, अगदी तेथे मागे सरळ माझ्याकडे पाहत आहे.
She's got poor circulation too. She's thinking about it just then.
सुद्धा ती सुद्धा कमजोर रक्तभिसरणाच्या मुळे त्रस्त आहे. ती नुकतीच त्याबद्दल विचार करीत होती.
I never seen a woman in my life.
मी त्या स्त्रीला माझ्या आयुष्यात कधीच पाहिलेले नाही.
seen it. This other woman had the same thing. Look at me.
हे असताना की ही दुसरी स्त्री त्याचप्रमाणे आजारी आहे. माझ्याकडे पहा.
Do you believe me to be God's prophet or His servant?
तुम्ही विश्वास करता की मी परमेश्वराचा संदेशता आहे किंवा त्याचा सेवक?
You also have heart trouble. If that's right, raise up your hand.
तुम्हाला हृदयाचा आजार सुद्धा आहे. जर ते बरोबर आहे तुमचा हात उंच करा.
You don't have it now.
आता तो तुम्हाला नाही.
God rich in His mercy is showing forth that He's alive here in the building tonight.
परमेश्वर दयेमध्ये धनवान दाखवित आहे की तो येथे जिवंत आहे आज रात्री या इमारतीमध्ये.
God rich in His mercy. Amen.
परमेश्वर दयेमध्ये धनवान. आमेन.
Could there be how many sinners and backsliders would stand to your feet and say, God, rich in His mercy, be merciful to me.
तेथे असू शकतील किती पापी आणि पतित आपल्या पायावर उभे राहतील आणि म्हणू शकतील परमेश्वर त्याच्या दयेमध्ये धनवान माझ्यावर दया करशील.
Stand to your feet. I pray for you. If you believe it, you want mercy now.
तुमच्या पायावर उभे राहा. तुमच्याकरिता मी प्रार्थना करतो. जर तुम्ही ते विश्वास कराल की त्याला हवे, तुम्हाला आता दया हवी आहे.
God bless you. God bless you. God bless you. You.
परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. आणि तुम्हाला.
Backslider, raise to your feet. God rich in His mercy.
पतितानो तुमच्या पायावर उभे राहा. परमेश्वर त्याच्या दयेमध्ये धनवान. तुम्ही आहात. तुम्ही.
Are you? You surely you've not gotten so numb in this condition that you can't see that that's the very promise of the hour.
निश्चितच तुम्ही अजून इतके बधिर झालेले नाही या परिस्थितीत की तुम्ही पाहू शकत नाही की जे ते खरे अभिवचन या घटकेसाठी दिलेले.
Sure, you got so wrapped up in denomination and other things that you can't see that this is the promise of the hour.
निश्चितच तुम्ही अजून संप्रदायात इतके गुरफुट गेलेले नाहीत आणि इतर गोष्टीत की तुम्ही पाहू शकत नाही की जे हेच अभिवचन आहे या घटकेसाठी.
God rich in mercy.
परमेश्वर दयेमध्ये धनवान.
Every who you was stood up, but pray just a minute.
जे कोणी तुम्ही होता जे उभे राहिलात मी थोड्याच मिनिटात प्रार्थना करणार आहे.
I want you to make your way to some good full gospel church and be baptized in Christian baptism. God give you the Holy Ghost.
माझी इच्छा आहे की तुमचा मार्ग कोणत्या तरी चांगल्या पूर्ण सुवार्ता मंडळीकडे नेण्याचा आणि ख्रिस्ती बाप्तिस्मा देण्याचा. परमेश्वर तुम्हाला पवित्र आत्मा देव. तेथे कोणी दुसरा आहे का जो स्वतःच्या पायावर उभा राहील आणि म्हणेल मी आहे माझे स्मरण व्हावे अशी इच्छा आहे.
God, in your mercy, remember me. I haven't lived like I should. Maybe.
परमेश्वरा तुझ्या दयेमध्ये मला स्मरण कर. जसे जीवन जगायला पाहिजे तसे मी जगलो नाही कदाचित.
God bless you, lady. God bless you. God bless you. God bless you. God bless you. That's right.
परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव भाई साहेब. आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. ते बरोबर आहे.
God rich in His mercy. Have mercy on me. God bless you, sister.
परमेश्वर त्याच्या दयेमध्ये धनवान. माझ्यावर दया कर भगिनी. परमेश्वर तुला आशीर्वाद देव. ते आहे. आणखीन येथे किती आहेत म्हणतील मी उभा राहीन. माझी इच्छा आहे की परमेश्वराने जाणून घ्यावे की मला दयेची गरज आहे. मी योग्य जीवन जगलो नाही. मी अशा प्रकारे जगलो आणि तशा प्रकारे मी वर आणि खाली झालो. परंतु मला त्याची दया हवी आहे.
God bless you, brother.
भावा परमेश्वर तुला आशीर्वाद देव.
Someone else say, God rich in His mercy.
कोणीतरी दुसरा म्हणू देत परमेश्वर त्याच्या दयेमध्ये धनवान.
God bless you, sister. God bless you, sister.
बहिणी परमेश्वर तुला आशीर्वाद देव. बहिणीत परमेश्वर तुला सुद्धा आशीर्वाद देव. तेथे मागे परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव.
That's right. God rich in His mercy.
ते बरोबर आहे. परमेश्वर त्याच्या दयेमध्ये धनवान.
God bless you too. God bless you back there.
परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. पाठीमागे तेथे परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव.
God sees you. Just stand to your feet.
परमेश्वर तुमच्यावर दृष्टी करो. तेव्हा तुमच्या पायावर उभे राहा. म्हणाल हे करण्याने काही चांगले होईल का भाऊ ब्रॅनम? नक्कीच उभे राहा आणि ते किती वेगळे आहे ते पहा.
If you're really sincere in your heart, God is rich in mercy.
तर तुम्ही खरोखरच तुमच्या हृदयात प्रामाणिक आहात. परमेश्वर दयेमध्ये धनवान आहे.
He's not willing that any should perish, but all might.
त्याची इच्छा नाही की कोणाचाही नाश व्हावा, परंतु ते सर्व पश्चातापाकडे वळावे.
God rich in his mercy. Oh, God have mercy on us.
परमेश्वर त्याच्या दयेमध्ये धनवान. हे परमेश्वरा माझ्यावर दया कर.
Now, how many in here now that's holding those prayer cards?
आता येथे असलेल्यांपैकी ज्यांच्याकडे ती प्रार्थना कार्डे आहेत.
What were they? A's and B's.
ते काय होते? A आणि B. असे नाही का? A आणि B.
All the people's got prayer card A's stand over on this side, and prayer card B will stand up behind them.
ज्यांच्या जवळ A चे प्रार्थना कार्ड आहेत, ते सर्व लोक येथे या बाजूला उभे राहा, आणि B प्रार्थना कार्ड असलेले त्यांच्या पाठीमागे उभे राहतील.
I wonder if there's some ministers here that would like to anticipate in helping me.
मी स्वतःशीच विचार करतो, जर येथे असलेले काही सेवक ज्यांना ह्यात भाग घेणे आवडेल मला मदत करण्यात.
If they are, would like to come up, I would be glad to have your assistance here, or we will be glad to pray with you.
जर ते येथे असतील, तुम्हाला वर येणे आवडेल, मला येथे फार आनंद होईल तुमची मदत घेण्यात, कारण आम्हाला प्रार्थना करण्यात आनंद वाटेल, आणि प्रार्थना तुमच्या बरोबर करण्यास.
This, the Bible said, these signs shall follow them that believe. Yes, sir.
हे बायबलने सांगितले, जे विश्वासणारे त्यांच्या बरोबर ही चिन्हे असतील. होय महाशय.
In my name they shall cast out devils. They shall speak with new tongues.
ते माझ्या नावात भूते बाहेर काढतील, ते नवनवी भाषा बोलतील.
Have we done it?
आम्ही ते केले आहे का?
By the grace of not us, but God rich in mercy to keep his word. God.
परमेश्वराच्या कृपेद्वारे आम्ही नाही, परंतु दयेमध्ये धनवान परमेश्वराने त्याचे वचन पाळण्याकरिता केले. परमेश्वर.
Now the wheelchairs, if you want to put them right down here in the front, we'll pray for them right here. We're going to pull them up through that aisle.
आता त्या सरकणाऱ्या खुर्च्या जर तुम्हाला त्या येथे अगदी खाली समोरच्या भागात ठेवण्याची इच्छा असेल, आम्ही त्यांच्याकरिता अगदी येथे प्रार्थना करू. त्यांना दोन रांगेमधील रस्त्यामधून तेच परे खेचण्याची जरुरी वाटणार नाही. सर्व काही ठीक होऊ द्या, त्यांना अगदी येथपर्यंत येऊ द्या. आम्ही निश्चितच त्यांच्याकरिता प्रार्थना करू, त्यांच्यापैकी प्रत्येक जण.
God rich in his mercy.
परमेश्वर त्याच्या दयेमध्ये धनवान.
Would you stand to the right hand side now for a few minutes?
आता तुम्ही त्या उजव्या बाजूला उभे राहाल काय थोड्या मिनिटाकरिता?
Did Brother Brown come with you? Coming tomorrow.
भाऊ ब्राऊन तुमच्या बरोबर आलेत का? उद्या येत आहेत.
I hope to be here.
मी आशेमध्ये होतो की ते येथे असतील.
Where's Brother Outlaw? Where's Brother Fuller?
कुठे आहेत भाऊ आउटलॉ? कुठे आहेत भाऊ फ्युलर?
Some of them people is up here with me when I first come. Let's come back.
त्यांच्यापैकी काही लोक जे येथे वर माझ्या बरोबर होते जेव्हा मी पहिल्या खेपेस आलो असताना, आम्ही पुन्हा येऊया.
Remember these old fashioned prayer lines when we used to stand there? You'd have to hold me on one side and somebody on the other. I get so weak.
तुम्हाला आठवते या जुन्या पद्धतीच्या प्रार्थना रांगा, जेव्हा आम्ही तेथे उभे राहत असू तोपर्यंत की मला एका बाजूने तुम्हाला धरावे लागत असे आणि कोणीतरी दुसऱ्या बाजूने मी इतका अशक्त होत असे. किती लोक त्या फार पूर्वीच्या सभांमध्ये होते अगदी सुरुवातीला? इकडे लक्ष द्या.
Remember back there, I told you that the Lord Jesus told me that if I be sincere that these things would take place. Is that right?
तुम्हाला आठवते पूर्वी तेथे मी तुम्हाला सांगितले की येशू ख्रिस्ताने मला सांगितले की जर मी प्रामाणिक राहिलो तर या गोष्टी घडून येतील. हे बरोबर आहे.
We never had such as that in that day, but it happened.
आमच्याकडे कधी अशा प्रकारे नव्हता जसे त्या प्रकारे त्या दिवसात, परंतु त्या घडल्या.
Because God's rich in his mercy and loyal to his promise.
कारण परमेश्वर त्याच्या दयेमध्ये धनवान आहे आणि त्याच्या अभिवचनाशी निष्ठावंत आहे.
Amen. Praise God. Hallelujah.
Amen. Amen. परमेश्वराची स्तुती असो. Hallelujah.
Oh, I'm so glad I'm one of them. Amen. Oh, my.
हो, मी इतका आनंदी आहे, मी त्यांच्यापैकी एक आहे. Amen. Oh, हो.
There are people almost everywhere whose hearts are all on flame.
तसे लोक जवळजवळ सगळीकडे आहेत
ज्यांची संपूर्ण अंतकरणे पेटलेली आहेत.
With the fire that fell on Pentecost that cleansed and made them clean.
त्या ज्वालेने जी पेंटिकॉस्टच्या दिवशी पडली जिने त्यांना शुद्ध आणि पवित्र केले.
Oh, it's burning now within my heart. Oh, glory to his name.
Oh, ती आता माझ्या हृदयात धगधगत आहे. Oh, त्याच्या नावाला गौरव असू दे.
I'm so glad that I can say I'm one of them.
मी इतका आनंदी आहे की मी म्हणू शकतो की मी त्यांच्यापैकी एक आहे.
Oh, me a wretched, miserable, poor, blinded wretch as I was.
Oh, मी एक दुर्दैवी दुःखी गरीब अंध दुर्दैवी जसा मी होतो.
Then now by his mercy, his rich mercy, I can see the kingdom of God in sight. Amen.
आणि आता त्याच्या दयेद्वारे त्याची विपुल दया मी परमेश्वराचे राज्य दृष्टीने पाहू शकतो. Amen.
How beautiful is his commandments.
किती सुंदर आहेत त्याच्या आज्ञा.
Stand right over my brother on your crutch.
माझ्या भावा अगदी सरळ उभा राहा तुझ्या कुबड्यांवर.
If you can't get up, all right, stand right here. We'll come right down and pray for you.
जर तू उठू शकत नाही तर ठीक आहे, अगदी तेथे उभा राहा, आम्ही अगदी खाली येऊन आणि तुमच्याकरिता प्रार्थना करू.
And now that the A's and B's of prayer cards get lined up over on the other side there, and we're going to pray for them.
आणि आता ए आणि बी चे प्रार्थना कार्डे रांगेमध्ये येऊ द्या तेथे त्या दुसऱ्या बाजूला आणि आम्ही त्यांच्याकरिता प्रार्थना करणार आहोत.
Minister brothers, you are certainly, if you believe, and laying hands on the sick.
सेवक बंधूनो तुम्ही निश्चित असाल जर तुम्ही विश्वास करता रोग्यांवर हात ठेवणे.
You come right here and stand with me on this platform. We're going to pray for the sick.
तुम्ही सरळ येथे या आणि माझ्या बरोबर या व्यासपीठावर उभे राहा. आम्ही आजाऱ्यांसाठी प्रार्थना करणार आहोत.
Now to you people standing in that line.
आता तुम्ही लोक जे त्या रांगेमध्ये उभे आहात.
If you can believe the presence of God is here.
तर तुम्ही विश्वास करू शकता की परमेश्वराची समक्षता येथे आहे.
That the Holy Spirit is in our midst now doing just exactly what he said he would do.
की तो पवित्र आत्मा आता आमच्या मध्ये आहे, अगदी तंतोतंत तेच करीत आहे जे त्याने सांगितले की तो करील.
If I had power to heal you, I'd certainly do it.
जर माझ्याकडे तुम्हाला बरे करण्याची सामर्थ्य असते तर मी ते नक्कीच केले असते.
If I had any way of healing you, I would certainly do it.
जर माझ्याकडे तुम्हाला बरे करण्याचा कोणताही मार्ग असता तर मी नक्कीच तो केला असता.
I do not have it.
माझ्याकडे तो नाही.
God has given a little gift.
मी परमेश्वराने मला एक छोटे दान दिले आहे.
Not much of a preacher. I don't have education enough to be qualified as a preacher, what's called a preacher in these days.
मी एक चांगला प्रचारक सुद्धा नाही. माझ्याकडे पुरेसे शिक्षण सुद्धा नाही ज्यामुळे एक प्रचारक म्हणून गणला जाईन. या दिवसात ज्यांना प्रचारक म्हणून म्हटले जाते.
Experiences must be a theological experience and it must have certain doctor's degree and so forth. I can't qualify for that.
जेव्हा येते अनुभव दैवी शिक्षणाच्या अनुसार अनुभव असणे जरुरी आहे आणि तेथे एक विशिष्ट उच्च पदवी असणे जरुरी आहे आणि इत्यादी इत्यादी. मी त्याच्याकरिता लायक ठरू शकत नाही.
But God see my heart and know that I want to do something for him. I want to appreciate it.
परंतु परमेश्वर माझे हृदय पाहत असताना आणि त्याला ठाऊक आहे की मी त्याच्याकरिता काहीतरी करू इच्छितो. मला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची इच्छा आहे.
A man said to me the other day, he said, I think you're just a fine man, Mr. Branham, but I believe you're sincerely wrong.
एक मनुष्य मला त्या दिवशी म्हणाला मला वाटते तुम्ही केवळ एक चांगली व्यक्ती आहात श्री ब्रॅनम, परंतु मी विश्वास करतो तुम्ही प्रामाणिकपणे चूक आहात.
You're all out of the will.
तुम्ही संपूर्णपणे इच्छेच्या बाहेर आहात.
Do you know you'll be condemned at the end?
तुम्हाला माहित आहे का शेवटी तुम्हाला दोषी ठरवण्यात येईल.
I said, look, I want to tell you something.
आणि मी म्हणालो पहा मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो.
I'm going to say that you would be right, just to say for the argument's sake.
मी हे सांगणार आहे की तुम्ही बरोबर असू शकाल. केवळ वादविवासासाठी मी हे बोलतो.
If I am wrong, which I don't believe I am.
जर मी चूक आहे जे मी विश्वास करतो मी चूक नाही.
But if I was wrong And I know right now that I was going to live to be 100 years old and he's going to condemn me at the end of the road.
परंतु जर मी चूक असतो आणि मला ठाऊक झाले असते अगदी आता की 100 वर्षाच्या वयाच्या होईपर्यंत जिवंत राहणार आहे आणि तो मला शेवटी दोषी ठरवणार आहे जीवनाच्या शेवटी.
And tell me you don't deserve to come into my heaven, William Branham. Get out of the outer darkness.
आणि मला म्हणेल विलियम ब्रॅनम तुझी योग्यता नाही माझ्या स्वर्गामध्ये येण्याची चालता हो बाहेरील अंधकारात.
You know what? I'd serve him every day of my life until I went anyhow.
तुम्हाला माहित आहे काय मी त्याची सेवा करीन माझ्या जीवनाच्या प्रत्येक दिवशी मी जाईपर्यंत कशाही प्रकारे.
For I have received so much of his unmerited blessings that he's more than life to me.
कारण माझी लायकी नसताना त्याने मला इतके आशीर्वाद दिले आहेत की मला जीवनाहूनही अधिक आहे.
He's everything that I, all that I am, all that I ever could hope to be, I have derived from his grace and mercy.
तो सर्व काही आहे जे सर्व काही मी आहे जे सर्व काही कधी मी बनण्याची आशा धरून आहे ते मी त्याच्या कृपे आणि दयेद्वारे साध्य केले आहे.
I was wretched, miserable, poor, blind.
मी दुर्दैवी दुःखी कंगाल अंध होतो.
But by grace he has healed me and I am strong and healthy by the grace of God.
परंतु कृपेद्वारे त्याने मला बरे केले आणि मी निरोगी आणि मजबूत आहे परमेश्वराच्या कृपेद्वारे.
I have good eyesight.
माझी नजर चांगली आहे.
I have eat, drink, have whatever I have need of.
मी खाल्ले प्यायलो ज्या कशाची मला गरज होती ते सर्व मिळाले.
He never promised to supply my wants, my needs.
त्याने कधीही माझ्या इच्छा पुरवण्याबाबत अभिवचन दिले नाही परंतु माझ्या गरजा पुरवण्याबाबत.
And if I am cast away at that day, and I know I cannot see where I would be.
आणि जर मला त्या दिवशी बाहेर टाकण्यात आले आणि मी जाणले मी पाहू शकत नाही मी कुठे असेन ते.
But if I knew that I was wrong, and God has chose me to be wrong.
परंतु जर मला कळले की मी चूक होतो आणि परमेश्वराने मला चूक होण्यासाठीच निवडले.
I would want to stay wrong, and because that I want to do his will.
मी चुकीचाच राहू इच्छितो आणि कारण की मी त्याच्या इच्छेप्रमाणे करू इच्छितो.
It's I love him till I want his will to be done.
ते आहे मी त्याच्यावर प्रेम करतो तरीही मी त्याच्या इच्छेप्रमाणे घडेल असे करू इच्छितो.
Now that's a big statement, but I hope you get it in the way of the Spirit I said it in.
आता हे फार मोठे विधान आहे परंतु मला आशा वाटते तुम्हाला ते समजले ज्या प्रकारे ज्या आत्म्यात मी ते बोललो.
See, I want to do his will.
समजले मी त्याच्या इच्छेप्रमाणे करू इच्छितो.
I asked him for something sometimes, he said no. I just rejoiced so much about that as the Kenneth, he said yes.
मी त्याला काही वेळेस काही गोष्टींसाठी विचारतो तो त्याचे डोके हलवून म्हणतो नाही. मी केवळ इतका आनंद करू शकतो त्याबद्दल की जणू काही त्याने होय म्हटले त्याप्रमाणे.
Because we always ought to ask, thy will be done.
कारण आम्ही नेहमीच त्याला विचारले पाहिजे तुझ्या इच्छेप्रमाणे घडो.
His nose is just as, if that's his will, that's just, it's a whole lot better than his yeses, if it's his will to do it.
त्याचे नकार केवळ जसे आहेत जणू त्याची ती इच्छा आहे ते केवळ आहेत ते पुष्कळ अधिक चांगले आहे त्याच्या होकारापेक्षा जर ती त्याची इच्छा तसे करावे आहे.
That's when you really love him. Amen.
ते जेव्हा तुम्ही खरोखरच त्याच्यावर प्रेम करता. आमेन.
I get to talk about him, I just can't stop.
जर मी त्याच्याविषयी बोलण्यास सुरुवात केली मी केवळ आता थांबू शकत नाही.
Oh, he's so real. So real to me.
Oh, तो इतका खरा आहे माझ्यासाठी तो इतका खरा आहे.
Friends, he's all that I am, all that I ever could be, all that I ever expect to be is grounded in Christ Jesus, his word.
मित्र हो तो आहे जे सर्व मी आहे जे सर्व कधी मी बनू शकेन जे सर्व कधी बनण्याची मी अपेक्षा करतो ते ख्रिस्तामध्ये मुळावलेले आहे त्याच्या वचनामध्ये.
I'm thankful tonight for the witness of the Holy Spirit.
मी आज रात्री आभारी आहे पवित्र आत्म्याच्या साक्षीबद्दल.
For the message. I know it might some might disagree with it, but as I have told you, I'm duty bound to a message.
संदेशाबद्दल मला ठाऊक आहे कदाचित काही लोक कदाचित त्याबरोबर अमान्य होतील, परंतु जसे मी तुम्हाला सांगितले आहे मी संदेश देण्याकरिता कर्तव्यानिशी बांधला गेलेलो आहे. एक चिन्ह पुढे गेले आणि परमेश्वर एक चिन्ह केवळ तो परमेश्वर आहे हे दाखवण्यासाठी पाठवत नाही. एक संदेश एक आवाज त्या चिन्हाच्या पाठी मागे नेहमीच अनुसरतो, कोणीही हे जाणतो.
Jesus come with signs and wonders.
येशु चिन्ह व चमत्कार करीत आला.
He was a great man when he's doing signs and wonders.
तो एक महान व्यक्ती होता जेव्हा तो चिन्ह आणि चमत्कार करीत होता.
But when he began to sit down and to begin to bring the message, I and my Father are one. Oh my, that was wrong to them.
परंतु जेव्हा त्याने विश्रांती घेण्यास सुरुवात केली आणि संदेश प्रचार करण्यास सुरुवात केली, मी आणि माझा पिता एक आहे, ओ हो, ते त्यांच्या करिता चुकीचे होते. समजले? परंतु चिन्हाच्या मागोमाग आवाज आलाच पाहिजे. मोशेला दोन चिन्हे दिली गेली होती आणि प्रत्येक चिन्हाला एक आवाज होता, ते बरोबर आहे. मी त्यावर प्रचार केला आहे येथे काही दिवसांपूर्वी कुठेतरी त्या विषयावर, त्या चिन्हाचा तो आवाज.
इट मस्ट हॅव अ व्हॉइस.
त्याला असलाच पाहिजे एक एक आवाज त्या चिन्हाचा.
इट्स अ चेंज इन ऑलवेज इट्स दॅट वे. इफ इट इजंट देन इट डिडंट कम फ्रॉम गॉड.
ते बदलत असते, ते नेहमीच त्या प्रकारे असते. जर ते तसे नसेल तर मग ते परमेश्वरापासून आलेले नाही.
इफ अ मॅन कम्स आउट विथ अन ऑड पेक्युलियर मिनिस्ट्री दॅट्स फाउंड इन द बायबल टू बी द ट्रूथ.
जर एखादा मनुष्य एक विलक्षण विशेष सेवा कार्य घेऊन प्रसिद्ध होतो जी बायबल मध्ये सापडते ते सत्य आहे म्हणून, आणि तो मनुष्य सरळ त्या जुन्या सांप्रदायिक सिद्धांतामध्येच राहतो, तर ते विसरून जा. ते काहीही नाही, परमेश्वर त्या प्रकारची गोष्ट घेत नाही.
Termites in it or wiggle tails or whatever you want to call it from 40-50 years ago, still trying to eat that old manna that fell way back years ago.
ती गोष्ट तो सडलेला माना आहे ज्याच्यामध्ये वाळवी लागलेली आहे, किंवा वळवळणारे किडे, किंवा तुम्हाला जे काही त्याला नाव द्यायची इच्छा आहे, 40-50 वर्षापासून अद्याप तो जुना माना खाण्याच्या प्रयत्नात जो मागे पुष्कळ वर्षापूर्वी पडला होता.
And the children of Israel on their journey, new manna fell every night.
आणि इस्रायलच्या संतान त्यांच्या प्रवासात प्रत्येक रात्री नवीन मानना पडला.
Right, you couldn't keep it over.
ते बरोबर आहे, तुम्ही ते अधिक राखून ठेवू शकत नाही.
We don't live over some other age gone by.
आम्ही जे झालेले त्या दुसऱ्या युगावर जगत नाही.
We're eating new manna, fresh manna out of heaven in our journey as we go on.
आम्ही नवीन मानना खात आहोत, स्वर्गातील ताजा मानना आमच्या प्रवासामध्ये जसे जसे आम्ही पुढे पुढे जातो. आता आपण आपली मस्तके लावूया.
लॉर्ड गॉड, यू आर सो रियल, युअर प्रेझेन्स.
प्रभू परमेश्वरा, तू इतका खरा आहेस, तुझी समक्षता.
आय थिंक ऑफ ग्रेस लॉर्ड, वी हॅव जस्ट सीन यू डू सो मेनी थिंग्स.
प्रभू, मी कृपेबद्दल विचार करतो, आम्ही तुला पुष्कळ गोष्टी करताना नुकतेच पाहिले आहे.
वी हर्ड यू स्पीक विथ टंग्स. See you interpreted through your people.
आम्ही ऐकले आहे तुला नवीन भाषेत बोलताना, त्याचा अनुवाद करताना पाहिले आहे तुझ्या लोकांद्वारे.
Oh God, to see you heal the sick, open up the eyes of the blind.
हे परमेश्वरा, तुला पाहिले आजारांना बरे करताना, अंधाचे डोळे उघडताना.
Make the lame to walk, the deaf to hear, the dumb to talk.
लंगड्याला चालविताना, बहिऱ्याला ऐकण्याकरिता, मुक्याला बोलण्याकरिता बरे करताना.
What a great, mighty God you are.
किती महान व सामर्थ्यवान परमेश्वर तू आहेस.
And then to see that you promised this in the last days.
आणि नंतर हे बघण्याकरिता जे तू या शेवटच्या दिवसांमध्ये हे अभिवचन दिले आहेस.
Though we have many carnal impersonations, yet it only declares that there is a real God somewhere that really is true.
जरी आमच्याकडे अनेक भौतिक नक्कल करणारे आहेत, यद्यपि ते फक्त असे घोषित होते की तेथे एक खरा परमेश्वर आहे कुठेतरी जो खरोखर सत्य आहे.
And I pray, Heavenly Father, tonight that we will become so God-conscious that we see that you're here.
आणि मी प्रार्थना करतो स्वर्गीय पित्या आज रात्री की आम्ही इतके परमेश्वराच्या जाणीवेने भरून जाऊ की आम्ही पाहू की तू येथे आहेस.
These people in the line, when they go through this line,
आणि हे लोक जे रांगेमध्ये आहेत जेव्हा ते रांगेमधून पुढे सरकतील,
Lord, we're doing this because that we made a promise to them.
प्रभू आम्ही हे करीत आहोत कारण आम्ही त्यांना एक अभिवचन दिले आहे.
And you said these signs shall follow them that believe.
आणि तू म्हटलेस ही चिन्हे त्यांच्या बरोबर असतील जे विश्वास धरतील.
Here's minister brothers standing here, man that you have chosen before the foundation of the world to be what they are tonight.
येथे हे सेवक बंधुजन उभे आहेत असे मनुष्य जे तू निवडलेले आहेत जगाचा पाया घालण्यापूर्वी हे बनण्याकरिता जे ते आज रात्री आहेत.
You knew before there was a world that we would stand here tonight because you're infinite.
तुला माहित होते तेथे एक जग होण्यापूर्वी की आज रात्री आम्ही येथे उभे राहू कारण तू अनंत आहेस.
So we pray, Heavenly Father, tonight that as these sick people, crippled, blind, lame, cancer ridden, whatever it might be, it passes through this line.
म्हणून आम्ही प्रार्थना करतो स्वर्गीय पित्या आज रात्री की जसे हे आजारी लोक पंगू अंध लंगडे कर्कगो रस्त जे काही ते असेल जे या रांगेमधून पुढे सरकतील,
May they realize that the very God that knows the secret of the heart will heal them if they will just only accept it.
त्यांना ही जाणीव होऊ देत की तो परमेश्वर जो हृदयातील गुप्त गोष्टी जाणतो त्यांना बरे करील जर ते फक्त ती गोष्ट स्वीकारतील.
Only look and understand.
फक्त त्यावर पाहतील आणि समजतील.
The man that looked upon the brass serpent just as a piece of brass, he never would be healed.
तो मनुष्य ज्याने पितेच्या सर्वावर दृष्टी केली जणू काही तो एक याजकाचा पितेचा तुकडा आहे तो कधीही बरा होऊ शकला नाही.
Because he didn't have understanding of what it was.
कारण त्याच्याजवळ ज्ञान नव्हते की ते काय होते.
And today, Lord, the same.
आणि आज प्रभू सारखाच आहे.
If they look upon a gift to think of that might be able to help them, they don't have understanding.
जर त्यांनी एका वरदानावर दृष्टी टाकली त्याच्याबद्दल विचार करतात की त्यांना मदत करण्यास तो समर्थ आहे तर त्यांच्याकडे समज नाही.
It's only vindication of the presence of God that's here to heal.
ते फक्त समर्थन आहे परमेश्वराच्या उपस्थितीचे जी येथे आहे आरोग्य देण्याकरिता.
Granted, Father, may it be done in Jesus' name. Amen.
ते मंजूर कर पित्या असे होऊ देत येशू ख्रिस्ताच्या नावात.
I want the little pianist, if she will, man or woman, whoever it might be.
मला ती छोटी पियानिस्ट हवी आहे जर तिची इच्छा असेल पुरुष किंवा स्त्री जो कोणी असू दे.
To go over there and play this song. The great physician now is near, the sympathizing Jesus. If she will, wherever the pianist is.
तेथे वर जाण्याकरिता आणि हे गीत वाजवण्याकरिता तो महान डॉक्टर आता जवळ आहे तो करुणाकर येशू जर तिची इच्छा असेल जेथे कुठे ती पियानिस्ट आहे.
I remember one of my first healing service, Fort Wayne, Indiana.
आता ते आहे मला आठवते एक माझी पहिली आरोग्य सभा फोर्ट वेली इंडियाना.
A little Amish girl. Set and play in that piano, the great physician now is near, the sympathizing Jesus.
एक छोटी आमिश मुलगी बसलेली तो पियाना वाजवित होती तो महान डॉक्टर आता जवळ आहे तो करुणाकर येशू.
A little baby was brought to me on a platform. It was crippled.
व्यासपीठावर एका छोटा मुलीला माझ्याकडे आणण्यात आले ती पंगू होती.
And while I was praying for that baby, it jumped out of my arms and run down across the platform.
आणि मी जेव्हा प्रार्थना करीत असताना त्या मुलीकरिता तिने माझ्या हातातून उडी मारली आणि व्यासपीठ पार करीत खाली धावत गेली.
The mother fainted, the grandmother threw up her handkerchief and began to cry.
तिची आई बेशुद्ध पडली, तिच्या आजीने हात रुमाल वर फेकला आणि रडायला सुरुवात केली.
And this little Amish girl now, not knowing nothing about anything about Pentecostals, because she belonged to the Amish church, but she's playing.
आणि आता ही छोटी आमिष मुलगी, तिला कशाबद्दल काहीही माहित नसताना पेंटिकॉस्टल बद्दल काहीही, कारण ती आमिष मंडळीचे घटक होती, परंतु ती वाजवत होती.
Her long hair fell down. She raised in the spirit and began to sing in unknown tongues and with the harmony of that song. And then piano keys moved up and down, playing the great position. Now is near the sympathizing Jesus.
तिचे लांब केस खाली पडले, ती आत्म्यात उठली आणि अन्य भाषेत गाऊ लागली, आणि त्या गाण्याच्या तालाशी आणि ते पियानोच्या पट्ट्या खाली आणि वर हालचाल करू लागल्या, वाजवू लागल्या. तो महान डॉक्टर आता जवळ आहे, तो करुणाकर येशू.
Amen. He's the same yesterday, today and forever.
Amen. तो काल, आज व युगानुयुग सारखाच आहे.
Now let's everybody out there pray.
आता आपण प्रार्थना करूया. आता जसे आता प्रत्येक जण तेथे बाहेर आहेत, प्रार्थना करूया.
You people coming through the line, when we lay hands upon you, remember Jesus said if you'd believe it, you'd be well. You believe it?
तुम्ही लोक जे रांगेमधून येत आहात, जेव्हा आम्ही तुमच्यावर हात ठेवू, लक्षात ठेवा, येशूने म्हटले जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल तर तुम्ही बरे व्हाल. तुम्ही ते विश्वास करता?
Now let's all sing now.
चला आता आपण सर्वजण गाऊया.
The great close your eyes now, we sing. Hearts do change. Oh, hear the voice of Jesus. Sweet as note in Sarah's song. Sweetest name on Father God, move upon the people. Son, oh Jesus, let Jesus.
परमेश्वर पित्या, लोकांवर आता तू हालचाल कर.
The great, as you walk through now, he's here.
तो महान, आता जसे तुम्ही त्यामधून चालत जाणार, आता येथे आहे.
Take my word or you believe it yourself. He's here.
माझा शब्द घ्या किंवा तुम्ही स्वतः त्यावर विश्वास ठेवा, तो येथे आहे.
Everybody in prayer out there now for the people.
तेथे बाहेर असलेले प्रत्येक जण प्रार्थनेमध्ये राहा लोकांच्या करिता.
Sing it right with me. He speaks. Loving heart to cheer. Oh Lord, I believe. Oh Lord, I believe. All things are possible. Oh Lord, all we believe, raise your hand like this. I believe.
ते सर्व विश्वास धरतात, या प्रकारे तुमचा हात उंच करा, म्हणा मी विश्वास करतो.
Here sits a man sitting here. The reason I was extent talking, he's dying with cancer. He's on this crutch.
येथे हा मनुष्य बसलेला आहे, या उद्देशाने मी माझे बोलणे लांबविले. तो कर्करोगाने मरत आहे, तो ह्या कुबड्यांवर आहे.
There's no way in the world for a man to live outside of God.
तेथे कोणताही मार्ग या जगात नाही त्या माणसाकरिता जेणेकरून तो जगू शकेल परमेश्वराबाहेर.
He's got cancer all through the bowels, but he's going to die. if it isn't for the mercy of God.
त्याच्या सर्व आतड्यांमध्ये कर्करोग पसरलेला आहे आणि तो मरणार आहे जर ती परमेश्वराच्या दये खातीर नसती तर.
And I wish I could just word of encouragement to this man.
आणि मला वाटते मी केवळ करू शकलो उत्तेजनार्थ शब्द या माणसाकरिता.
You know the doctors can do nothing for you now. You're beyond that thing.
तुम्हाला ठाऊक आहे डॉक्टर्स आता तुमच्याकरिता काही एक करू शकत नाही. तुम्ही त्याच्या पलीकडे आहात. समजले?
And you only got one chance, and that is in Christ.
आणि तुम्ही आहात. तुम्हाला फक्त एकच संधी आहे आणि ती ख्रिस्तामध्ये आहे. समजले?
And brother, I'll die one day too. You'll have to go if Jesus tarries.
आणि भावा तू मी सुद्धा एके दिवशी मरणार आहे. तुम्हालाही जावे लागेल जर येशू थांबून राहिला तर.
I've got to meet you over there. Stand there at the judgment bar.
मला तेथे पलीकडे तुला भेटणे भाग आहे न्यायदंडाच्या निवाडा मंडळासमोर उभे राहणे.
This night, you know, like in television has picked up that every time we even move our finger, anything, it's on record. Every word we say is on record.
आणि या रात्री तुम्हाला माहित आहे दूरदर्शन मध्ये असल्याप्रमाणे दूरदर्शन आमची प्रत्येक वेळी हालचाल टिपून घेते. आम्ही जेव्हा आमचे बोट हलवतो काही ते नमूद करून घेते. प्रत्येक शब्द जो आम्ही बोलतो तो नोंद केला जातो.
Now, see, television has proven that.
आता पहा दूरदर्शनाने ते साबित केले आहे.
Now, television doesn't manufacture a picture. It only channels that wave into the television.
आता दूरदर्शन एका चित्राची निर्मिती करत नाही. ते फक्त त्या लहरी एकत्र करून दूरदर्शन मध्ये घालते.
See, it doesn't make it.
समजले? ते त्याची निर्मिती करीत नाही.
There's television when Adam walked on earth. There was television when Moses came through the Red Sea.
तेथे दूरदर्शन होते जेव्हा आदम पृथ्वीवर चालत होता. तेथे दूरदर्शन होते जेव्हा मोशे तांबड्या समुद्रातून पार आला.
There's television when Elijah was on Mount Carmel. See?
तेथे दूरदर्शन होते एलिया कार्मेल पर्वतावर जेव्हा होता. समजले?
But they just now discovered it. See?
परंतु त्यांनी ते आता केवळ शोधून काढले. समजले?
And now, every move we make and every sound is playing a record that'll meet us at the judgment.
आणि आता प्रत्येक ठिकाणी मी प्रत्येक हालचाल आम्ही करतो आणि प्रत्येक आवाज त्यामुळे एक ध्वनिमुद्रिका वाजली जाते ती आम्हाला न्यायाच्या दिवशी भेटेल.
Every move we make has got to meet us there.
प्रत्येक हालचाल जी आम्ही करतो ती आम्हाला तेथे भेटणे जरुरी आहे.
I've got to answer for the words that I say to you as a minister.
आणि मला प्रत्येक शब्दाबद्दल उत्तर द्यावे लागेल जे मी तुम्हाला बोललो एक सेवक म्हणून.
I've got to do it because God will hold me responsible to it.
मला ते करावेच लागेल कारण मला त्याबद्दल जबाबदार धरेल.
Now, if I could, I'd make you well. Of course, you just got a little time, if not for God.
आता मी जर करू शकलो मी तुम्हाला बरे करीन कारण तुम्हाकडे अगदी थोडाच वेळ बाकी आहे. जर परमेश्वराकरिता नसेल आता मी खाली येतो आणि तुमच्यावर प्रार्थना करतो कसे करावे जसे मला माहित आहे तसे.
Brother, anything the world I could do for a man sitting there in that condition, I'd do it.
भावा जगामध्ये काही एका अशा प्रकारे त्या स्थितीत बसलेल्या मनुष्याकरिता मी करू शकलो तर मी ते करीन.
Let me ask you. See, you are already healed because Jesus said you were. See?
आणि मला तुम्हाला विचारू द्या. पहा तुम्ही अगोदरच बरे झालेले आहात कारण येशूने म्हटले तुम्ही झालेले होता. समजले?
By his stripes we were healed.
त्याला मारलेल्या फटक्यांनी आम्ही बरे झालो होतो.
Now, if you can from the bottom of your heart accept that, you'll not die now, but you'll live.
आता तुम्ही ते तुमच्या हृदयाच्या तळापासून स्वीकार करू शकाल तर आता तू मरणार नाहीस परंतु तू जक्सील.
Now see, now we know that television's coming through this room.
आता पहा, आता आम्हाला माहित आहे की दूरदर्शन या खोलीतून येत आहे.
We know that. We don't see it. We can't see it. Our eyes are not made. Our senses can't pick it up.
आम्हाला ते माहित आहे. आम्ही ते पाहू शकत नाही. आम्हाला ते दिसत नाही. आमचे डोळे तसे बनवलेले नाहीत. आमची इंद्रिय ते ग्रहण करू शकत नाही.
It takes a manufactured tube or whatever it is, crystal, to pick that up.
त्यासाठी आम्हाला एक बनवलेली नळी घ्यावी लागेल किंवा जे काही ते आहे बिलोरी काच ते ग्रहण करून घेण्यासाठी.
So is God present. We don't see, but we know he's here.
अशाच रीतीने परमेश्वराची उपस्थिती आहे. आम्ही त्याला पाहू शकत नाही परंतु आम्ही जाणतो तो येथे आहे.
Jesus Christ is the same.
येशू ख्रिस्त सारखाच आहे.
Look, he just declared himself. How he makes himself.
पहा, त्याने नुकतेच स्वतःला जाहीर केले. कशा रीतीने तो स्वतःला जाहीर करतो.
Now as far as healing, if he is standing right here now, he could do no more for you. See, not another thing.
आता रोग बरे करण्याची गोष्ट जर तो आता येथे उभा राहिला असता तो तुम्हाकरिता अधिक काही करू शकला नसता. पहा, दुसरे काहीही नाही. तर परमेश्वराचा पुत्र येथे उभा राहिला असता जो तो आहे तो येथे आहे.
But he couldn't do no more for you because he's already identified himself here. See?
परंतु तो तुमच्याकरिता अधिक काहीही करू शकला नसता कारण त्याने अगोदरच येथे स्वतःची ओळख करून दिली आहे. समजले?
And he's here right now just saying to heal you and make you well.
आणि आता तो अगदी येथे आहे केवळ त्याचप्रमाणे तुम्हाला आरोग्य देण्याकरिता आणि तुम्हाला चांगले करण्याकरिता.
Now a little lady there told me, said, you asked the blessing and prophesied or something over that she'd have a baby sitting in that wheelchair, and she did. She had her baby.
आणि तेथे त्या छोट्या स्त्रीने मला सांगितले, म्हणाली, तुम्ही आशीर्वाद मागितला आणि भविष्यवाणी केलीत किंवा काहीतरी तिच्यावर की तिला एक मूल प्राप्त व्हावे. त्या सरकणाऱ्या खुर्चीमध्ये बसलेली असताना आणि तिने केले, तिला मूल प्राप्त झाले.
Now, the little lady sitting here, now she had a gar operation and it paralyzed her.
आणि आता जी स्त्री येथे बसलेली आहे तिच्या गळ्यातील गाठीवर शस्त्रक्रिया झाली आणि त्यामुळे ती पक्षघाती झाली.
Well, we just see so much of that things happen.
ठीक आहे, आम्ही केवळ त्या प्रकारच्या इतक्या गोष्टी घडताना पाहतो.
Little sister, I know you're a genuine Christian.
आता छोट्या बहिणी, मला ठाऊक आहे तू एक खरीखुरी ख्रिस्ती आहेस.
Why God has let you sit there, I don't know.
परमेश्वराने तुला तेथे का बसावयास लावले मी जाणत नाही.
I believe maybe it's because that you have think you trying to have faith to get out of there. See?
मला वाटते कदाचित या कारणामुळे की तुझ्याकडे विश्वास आहे, तू विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेस त्यातून बाहेर पडण्याकरिता. समजले? परंतु आता पहा, आम्ही केवळ तो मिळवण्याचा प्रयत्न करू नये. आता तो आमच्याकडे असला पाहिजे. समजले? आणि केवळ तेथे जाऊया, तेच सर्व काही तेथे आहे त्याकरिता. त्या अगदी आता सुरुवात होणार आहे आणि आम्ही बरे होणार आहोत.
And you people out there in those chairs, whatever you are, just remember that Christ is present.
आणि तुम्ही लोक जे तेथे बाहेर त्या खुर्च्यांमध्ये बसलेले आहात, जेथे कुठे किंवा जे कोणी तुम्ही आहात, केवळ स्मरण करा की ख्रिस्त येथे उपस्थित आहे.
Now you say, is there somebody, you see my picture is coming through? Oh yes.
आता तुम्ही म्हणाल तेथे कोणी आहे का, माझे चित्र प्रकट होत असताना तुम्ही पाहता का? ओ होय.
Even the words of Jesus Christ that he spoke when he was here on earth is passing right through this room. It never dies. How many knows that scientifically? The truth.
अगदी प्रभु येशू ख्रिस्ताचे शब्द सुद्धा जे तो बोलला जेव्हा तो येथे पृथ्वीवर होता या जागेतून ते जात आहेत ते कधीही मरत नाही. किती लोकांना ठाऊक आहे की हे वैज्ञानिक रित्या खरे आहे.
Well, what is it? Then the Spirit picks up that word that's been written and makes it manifest. Oh, glory!
ठीक आहे, ते काय आहे? नंतर तो आत्मा ते वचन जे लिहिलेले आहे ते ग्रहण करतो आणि ते प्रकट करतो. ओ गौरव असो.
He's here. He's right here now. The Lord.
तो येथे आहे, तो अगदी आता येथे आहे, तो प्रभू.
We have seen so much, done so much. That we just kind of stumble over it.
आम्ही इतके पुष्कळ पाहिले आहे, त्याने इतके पुष्कळ केले आहे की जोपर्यंत आम्ही केवळ एक प्रकारे तुम्हाला ठाऊक आहे एक प्रकारे आम्ही त्यावर अडखळून पडलो आहोत.
इफ वी वुड रियलाइज नॉट दिस सम मिथिकल सम थियोलॉजिकल टर्म.
जर आम्ही ते जाणून घेतले केवळ काहीतरी दंत कथेप्रमाणे नाही काही दैवी अभ्यासाच्या भाषेत.
But the evidence that he promised he would show himself in this day, here he's declaring it right here before us right now.
परंतु ते प्रमाण जे त्याने अभिवचन दिले की तो ह्या दिवसात स्वतःला प्रकट करील येथे तो आहे ते जाहीर करीत अगदी येथे आमच्या समोर अगदी ह्या वेळेस.
What a wonderful thing, isn't that wonderful?
किती अद्भुत गोष्ट आहे ती अद्भुत नाही का.
You believe? Will you believe it?
आता तुम्ही विश्वास ठेवता तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल. विश्वास धर तू मरणार नाहीस तू जगणार आहेस आणि तू परमेश्वराला गौरव देणार आहेस परमेश्वराला गौरव देणार आहेस. तुझा बाप्तिस्मा झाला आहे का. तू एक ख्रिस्ती आहेस. तू आहेस का आणि तू एक ख्रिस्ती आहेस.
Well, you want to live for the honor of God. Then go live, my brother. In the name of Jesus Christ, live.
ठीक आहे. तुला परमेश्वराच्या गौरवासाठी जगण्याची इच्छा आहे तर मग माझ्या भावा जीवन जग प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात जग.
And sister, you want to walk for the glory of God and take care of your baby. Then walk, sister, in the name of Jesus Christ.
आणि बहिणी तू परमेश्वराच्या गौरवाकरिता चालू इच्छिते आणि तुझ्या बालकाची काळजी घे तर मग चालू लाग बहिणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. तुम्ही तुमच्या पैकी प्रत्येक जण त्याप्रमाणे करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात.
डोंट फॉरगेट दिस वेस्टवर्ड हो मोटेल हियर टुनाइट.
विसरू नका हे वेस्टवर्ड हो मोटेल येथे आज रात्री.
द प्रेझेन्स ऑफ गॉड आयडेंटिफाइड हियर.
परमेश्वराच्या उपस्थितीने येथे ओळख करून दिली.
He's no respecter of person.
तो कोणत्याही व्यक्तीचा सन्मान करीत नाही.
He only wants you to believe.
त्याची इच्छा आहे केवळ तुम्ही विश्वास करा.
Do you believe in him?
आता तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता.
Amen. God bless you.
Amen. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो.
Let us bow our head now.
आता आम्ही आपले मस्तक लवूया.
I don't know who they chose the dismissal.
मला माहित नाही की त्यांनी कोणाची निवड केली आहे सभा बरखास्त करण्याकरिता.
Brother.
भाऊ मिशिगन येथे आहे अगदी येथे ये भावा तो प्रार्थनेद्वारे सभा बरखास्त करणार आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ.